నమో భగవతే వాసుదేవాయ. ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ. హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే, హరే రామ హరే రామ 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 హరే హరే, హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే, హరే రామ హరే రామ 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 హరే హరే. సో ఆప్ సబకా మే బహుత్ తుమ్చా సగళ్యాన్ సమీ అతిశయ ఋణీ ఆహే అని కృతజ్ఞ ఆహే కి తుమ్చా మదే మలా బసాయచ ఆతా సంధి మిళాలేలి ఆహే. అనేక వర్షానంతర మీ ఆలేలో ఇతే అని తుమ్చా మీ ఖూప్ ఆభారీ ఆహే. కారణ భక్త లోకాంచా సంఘ జో ఆహే తో యా జీవనామదే అతిశయ దుర్లభ ఆహే, సగళ్యాత్ దుర్లభ. सुंदर पत्नी मिळणं पण दुर्लभ आहे आणि खूप धन प्राप्त होणं पण दुर्लभ आहे. पण ह्या सगळ्या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्याची आपण इच्छा करतो आणि जे प्राप्त झाल्यावरती स्वतःला भाग्यवान समजतो, या सर्व गोष्टी भक्तांच्या संघाच्या पुढे तुच्छ आहेत हे आपल्याला सर्वांना अगदी हृदयापासून अनुभूती झाल्या पाहिजे. आपण ऐकतो प्रवचन आणि प्रवचनात बोलतो सुद्धा, परंतु हृदयापासून आपल्याला ही खात्री विश्वास आणि अनुभूती झाली पाहिजे की या सर्वांच्या समोर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्तीसमोर या जीवनातील बाकी सर्व लाभ एकदम तुच्छ आहेत. आणि भक्तांचा संघ जो आहे तो भक्तांना इच्छा असून देखील रोज प्राप्त होतो असं नाही. आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा, पंधरवड्यातून एकदा, कधी कधी रोज ज्यांचं भाग्य असेल त्यांना. परंतु हे भक्तांचा संघ करून भगवंताची प्राप्ती करण्याकरताच फक्त आपण ह्या जगामध्ये आलेलो आहोत मनुष्य बनून. आणखीन ह्या जगामध्ये येण्याचा दुसरा कुठचाही उद्देश नाही हे पण आपल्या सर्वांना हे पण इथे सर्वांना आपल्याला माहीत झालं पाहिजे की बाकी सर्व जे आपल्या जीवनामध्ये आहे ते सर्व दुय्यम कर्तव्य आहे. बाय द वे, शरीर सांभाळण्याकरता पैसे कमावणं आवश्यक आहे, कुटुंबाचं कर्तव्य पण आवश्यक आहे, वगैरे वगैरे वगैरे. या अनेक जितक्या गोष्टी आहेत त्या सर्व शरीर धर्माकरता आहेत. హరే కృష్ణ 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 హరే హరే, హరే రామ 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 హరే హరే, హరే కృష్ణ 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 హరే హరే, హరే రామ 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 హరే హరే. तर जितके लोक स्वतःला भक्त म्हणू इच्छितात आणि ज्यांना खरोखर असं वाटतं की आपण भक्त आहोत, त्या सर्व लोकांनी मनामध्ये ही खूणगाठ निश्चितपणे बांधली पाहिजे की भक्तांच्या सत्संगाच्या पुढे या जीवनामध्ये दुसरी मोठी प्राप्ती नाही. आणि बाय द वे, आपल्याला जर भक्त स्वतःला म्हणून घ्यायचं असेल तर भक्ताची एक छोटीशी आणि एकदम सोपीशी व्याख्या आहे जी आपण स्वतः लागू केली त तर फार लवकर भक्त बनणं सोपं पडेल. ती अशी आहे की जो मनुष्य भगवंतापासून विभक्त नाही तो भक्त. जो भगवंतापासून अलग नाही, विभक्त नाही, ज्याची चेतना भगवंताच्यापेक्षा आणि कुठे नाही, केवळ भगवंताच्या चरणाशी ज्याची चेतना आहे तोच भक्त आहे. आपण सगळे पण भक्त आहोत, पण आपली चेतना अशी मध्ये मध्ये असते भगवंताच्या. असं मी भारताचा नागरिक आहे, आपण मी कधी कधी भारतीय आहे, म्हणजे कधी कधी माझं मन जपानमध्ये असतं, कधी कधी इंग्लंड आवडतो मला, कधी अमेरिका आवडतं, आणि कधी कधी भारत आवडतो. म्हणजे मी कधी कधी भारतीय आहे असं एक उपहासात्मक आपली प्रतिज्ञा असते पुस्तक कधी असते ना पुस्तकामध्ये. तसं आपण अखंड अप्रतिहता भक्त नाही, आपण असे मधून मधून भक्त असतो. कामाला गेलो तर तिकडचेच होऊन जातो आणि कुठे आलो तर तिकडचे होऊन जातो. केवळ कधी कधी भगवंतासमोर आलो तर भगवंताचे होतो आणि कधी कधी भगवंतासमोर येऊनसुद्धा भगवंताचे नसतो, कुठे ते दुसरीकडेच असतो. एनिवे तो विषय वेगळा आहे. तर गृहस्थ आश्रमी भगवंताची भक्ती करणं हे सध्या अपरिहार्य आहे, कारण लक्ष्मीनारायण प्रभू किंवा आणि कोण ब्रह्मचारी हे आपल्या पूर्ण जनसंख्येचे किती पर्सेंट आहेत, अगदी नगण्य आहे. आजच्या जगात, आजकालच्या जगात तर सांसारिक जीवन सोडून ब्रह्मचर्य किंवा भगवंताला समर्पित जीवन जगायची इच्छा निर्माण होणं हेच दुर्लभ आहे. त्यामुळे कलियुगाच्या प्रभावामुळे किंवा स्वभावामुळे अधिकतर लोक आपण सगळे ग्रस्त असणार आहोत. त्याकरता कर्दम मुनी आणि देवाहुती यांचं जो आख्यान आहे, कपिल, त्याला म्हणतात कपिल उपाख्यान भगवतामधलं, तर अतिशय प्रेरणादायक आहे. आणि एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नारद मुनी आणि शुकदेव यांच्यासारखे विरक्त आणि असे संन्यस्त वृत्तीचे लोक पण त्यांचं वर्णन आलेलं आहे. आणि अधिकतर वर्णन जे आहे ते गृहस्थ आचार्यांचं आहे, म्हणजे भारद्वाज मुनी, कर्दम मुनी, अंबरीश महाराज, पांडव, अशा लोकांचं उदाहरण पण आहे. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे की गृहस्थ आश्रम म्हणजे एक भगवंताच्या सेवेकरता केलेली सोय आहे ती. आणि त्यांनी आपलं गृहस्थ जीवन कसं जगलं हे अभ्यास करणं खूप आवश्यक आहे आपल्याला. शेवटी गृहस्थ प्रवृत्ती किंवा ब्रह्मचारी प्रवृत्ती किंवा संन्यस्त प्रवृत्ती ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती महत्त्वाची आहे, पण त्या सगळ्या प्रवृत्तीमध्ये जी स्थायी भाव प्रवृत्ती आहे, मूलभूत प्रवृत्ती आहे, ती भगवत प्रवृत्ती आहे. कारण चार धर्मांच्या वर्णनामध्ये सगळ्याचा उद्देश सेम आहे. भगवंतांनी चार वर्ण निर्माण केले, त्या प्रत्येक वर्णाचा उद्देश वेगळा नाही आहे की ब्रह्मचार्यांचा उद्देश वेगळा, तुमचा गोल ऑफ लाईफ वेगळा, आमचा वेगळा. सगळ्या आश्रमांचा गोल, लक्ष एकच, ते म्हणजे भगवत प्राप्ती. फक्त गृहस्थ आश्रममध्ये पती पत्नी, कुटुंब, धन, वित्त, घरक्षेत्र, सुत, आप्त, वित्तई या सगळ्यांच्या सोबत हे साध्य करायचं आहे. आणि ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्यासांमध्ये हे वेगळ्या प्रकारे साध्य करायचं आहे. त्यांना ग्रहक्षेत्र, सुत, आप्त, वित्तई यांचा काय संबंध नाही, पण ते ग्रहक्षेत्र, सुत, आप्त, वित्तई आहे किंवा नाही त्या दोन्ही अवस्थेमध्ये लक्ष एकच, ते म्हणजे भगवतप्राप्ती. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये भगवंताला प्राप्त करायचं आहे. त्यांची स्थिती किती चांगली आहे बघा, अरे तुमचा काय बाबा, तुम्ही तर तुम्हाला किती सोपं आहे प्रभूजी, म्हणजे तुम्ही किती चांगलं, तुम्ही तर शिकलेले आहात, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला किती सोपं आहे. आम्ही प्रभूजी गरीब आहो, आमच्याकडे काय, आमच्याकडे बुद्धी नाही, अक्कल नाही, काय नाही, ह्या सगळ्याला काय अर्थच नसतो कधी. ह्या बोलणं, असं बोलणं म्हणजे एकदम निरर्थक बोलणं आहे. जीवनाचा उद्देश असा आहे की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये भगवंताची प्राप्ती तुम्हाला करायची आहे. मग तुम्ही सुंदर दिसणारे असा किंवा कुरूप असा, चांगल्या कुटुंबातले असा किंवा एकदमच गरीब कुटुंबातले असा, किंवा शिकलेले असा खूप किंवा अशिक्षित असा, किंवा आरोग्य संपन्न असा किंवा रोगी असा, किंवा वयस्क असा किंवा मध्यम वयस्क किंवा तरुण किंवा म्हातारे असा, या सर्व विरोधाभासी अवस्थांमध्ये तेच लक्ष आहे आपल्याला. जर कुठच्या व्यक्तीला टी बी असेल त्याचा पण लक्ष जीवनाचा तोच आहे, भगवत प्राप्ती. आणि कोण एकदम योगी 85 वर्षेपर्यंत स्वस्थ तंदुरुस्त असेल त्याच्या पण जीवनाची प्राप्ती आणि उद्देश एकच, ते म्हणजे भगवत प्राप्ती. अशा प्रकारे आपल्या सर्वांना जीवनाच्या लक्ष्याच्या बाबतीमध्ये दरवाजा बंद करा. तिकडे आवाज येतो. तर मी हा मुद्दा सुरुवातीला अशा करता मांडतोय की आपल्याला भूमिका जी आहे ना, भूमिका ती अतिशय स्पष्ट असायला पाहिजे. कुठचीही गोष्ट करताना, असून तुम्हाला समजा बटाट्याची भाजी करायची, तुम्हाला पूर्ण सुरुवातीला माहिती पाहिजे की ती कमी तिखट करायची आहे, कमी तेलात करायची आहे, अमुक त्याच्यामध्ये हिंग टाकणं आवश्यक आहे नाही तर वात होईल वगैरे वगैरे, ही मूलभूत भूमिका स्पष्ट पाहिजे पहिल्यांदा. नुसतंच बटाटे किंवा तेल किंवा असं मिरची अलग असल्यानंतर भजी सुंदर होते असं नाही, ती करण्याआधी तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे, तुम्हाला काय प्रकारची तुमचं लक्ष आहे, तरच ती कदाचित त्या दिशेने जाऊ शकते. त्या चुका होऊ शकतात, परंतु जर तुमचा उद्देशच चुकीचा असेल तर तो नक्कीच चुकणार. तसं गृहस्थ आश्रम पालन करण्यापूर्वी त्याचं लक्ष जे आहे, लक्ष त्याचं जे आहे ते आपल्याला स्पष्ट असलं पाहिजे. आणि हे स्पष्ट लक्ष आहे की आपल्याला या गृहस्थ आश्रमातून किंवा ब्रह्मचारी आश्रमातून किंवा संन्यास ग्रहण करून भगवत प्राप्ती करायची. शेवटी आपण जेव्हा भगवंतासमोर उभे राहू ना मृत्यूच्या क्षणी, तेव्हा आपण ना हो काय ते श्लोक आहे चैतन्य महाप्रभूंचा, मी ब्रह्मचारी नाही मी संन्यास ना हो विप्रो, हां हे त्यावेळी सत्य असतं. आपण काय अमुक तमुक स्वामी म्हणून भगवंत म्हणून उभं राहू शकत नाही किंवा अमुक तमुक दास अधिकारी म्हणून उभं राहू शकत नाही. त्या क्षणी आपण ना गृहस्थ असतो ना ब्रह्मचारी असतो ना संन्यासी असतो ना राजा असतो ना व्यापारी असतो किंवा ना शूद्र असतो ना कोण नसतो ना ब्राह्मण असतो, आपण कुठचंही तिकीट तिकडे वापरू शकत नाही. हे माझं हे कार्ड आहे बघा, माझ्याकडे हे कार्ड आहे, हे आपलं ब्राह्मण धर्माचं कार्ड आहे माझ्याकडे, मी अनेक आता यज्ञ केले आणि अनेक ब्रह्मकर्म आणि अग्निहोत्र केलेलं आहे. अशा प्रकारचं कुठचंच कार्य त्या क्षणी चालणार नाही आहे. त्या क्षणी फक्त आपण भगवंताचे अंश आत्मा असतो आणि किती भगवत भक्तीमध्ये प्रगती केली आहे हेच तिकडे पाहिलं जातं, आणि कुठच्याच प्रकारची प्राप्ती आणि यश तिथे मापलं जात नाही. तर तिकडे आपल्याला जर उभं राहायचं असेल त्या परीक्षेमध्ये, तर त्या परीक्षेकरता तयारी आपल्याला आतापासून करायला पाहिजे. मग ती तुम्ही गृहस्थ आश्रमी करा किंवा ब्रह्मचारी आश्रम करा, हे आपल्याला जेव्हा भूमिका बरोबर कळेल ना, तरच आपली आध्यात्मिक प्राप्ती आध्यात्मिक जीवन जे आहे ते यशस्वी होऊ शकेल, आज पण आणि नंतर पण. आपण म्हणतो की आपल्याला अरे अरे हे पण करणं आवश्यक आहे, हे किती आपण भक्ती देवदेव करणार, देवदेव करणार कोणतं पोट भरतंय का, असं लोक खूप बोलतात ना, ज्यांना भक्ती करायची नसते ते म्हणतात आपल्याला काय देवदेव कोण कोणतं पोट भरलं आहे का, काम तर करायला पाहिजे ना. तुम्ही आपलं हरी हरे का, तुमचं काय तुमचे वडील खूप श्रीमंत होते, तुम्हाला खूप प्रॉपर्टी मिळाली गडगंज, मी बसून पण खाऊ शकता, आमचं असं नाही हो आम्हाला खूप मेहनत करायला लागते, असं अनेकांचं मत असतं. पण ती सगळी युजलेस चर्चा आहे, कारण शेवटी जेव्हा आपण भगवंतासमोर उभे राहू किंवा मृत्यूसमोर उभे राहू त्यावेळी अशा प्रकारची कुठच्याही प्रकारची आर्ग्युमेंट तिकडे उभी राहू शकणार नाही, त्याला काहीही किंमत नाही, काही मूल्य नाही त्यावेळी. तर अशी भूमिका समजून आता आपण थोडक्यामध्ये एखादा प्रसंग कपिल आणि कपिल भगवंताच्या आई आणि वडिलांबाबत थोडंसं चर्चा करू. हे जे कर्दमुनी होते हे एका प्रवचनात मी ऐकलं होतं की हे काय त्यांनी काय केलं, ॲक्च्युली आयुष्यभर भजनच केलं त्यांनी, मध्ये थोड्या वेळात एक काही एका प्रसंगात लग्न केलं आणि बरंच काय काय केलं आणि परत तिकडेच गेले निघून. तर असं म्हणतात की ते ऋषी मुनी एवढे विरक्त असायचे की आपली भक्ती जी आहे ती कितीपर्यंत मुरलेली आहे हे परखण्याकरता म्हणून ते गृहस्थ आश्रमात प्रवेश करायचे आणि पाहायचे की हे असतानासुद्धा माझी भजन भक्ती आणि भजन चालू राहील का याची स्वतःची परीक्षा घेतात ते. आणि त्यात बघा कर्दमुनीचं आयुष्य कसं आहे, देवावती सारखी सर्व गुण संपन्न, सर्व गुण संपन्न म्हणजे आपण कल्पनाच करू शकणार नाही, आणि त्याच्या सोबत सुंदरता सौंदर्य इतकं होतं की देवता लोक सुद्धा त्याच्याकरता लालायत व्हायचे. मनुष्य तर सोडून द्या तुम्ही, देवता लोक तुझ्या सौंदर्यावरती भाळलेले होते. आणि त्यात ती राजाची मुलगी स्वयंभू मनू म्हणजे ब्रह्माचे पुत्र स्वयंभू म्हणजे किती मोठे त्यांचं कुल. ब्रह्माचा पुत्र म्हणजे साधी गोष्ट आहे का? आपल्या पूर्ण विश्वाचे ते प्रथम नागरिक आहेत, फर्स्ट सिटिझन ऑफ द युनिव्हर्स. त्यांचे पुत्र मनू आणि ते त्यावेळेचे सांप्रतचे राजा होते, त्यावेळेचे विश्वाचे राजा होते, मनू होते ईश्वराचे. आणि त्याची पुत्री म्हणजे तिकडून श्रेष्ठ, सौंदर्यात श्रेष्ठ, सर्वगुण संपन्न, ऋषींच्या आणि गुरुजनांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या शिक्षेमध्ये वाढलेली. आणि ते तिला घेऊन गेले कर्दमुनीकडे. आणि कर्दमुनी कोण? त्यांच्या जंगलामध्ये एक झोपडी आहे, ती झोपडी आहे की नाही त्याचं त्यांना भान पण नसतं. पण ते अनंत काळ तुरिया अवस्थेमध्ये म्हणजे या शरीराच्या पलीकडे जाऊन अतिशय तीव्रपणे भगवत ध्यानामध्ये मग्न असे. आणि त्यांना ते प्रपोज करतात की माझी मुलगी तुमच्याकरता देऊ करतो आम्ही. म्हणजे किती तो पिता श्रेष्ठ असेल. त्याला काय बाकी राजे नव्हते का? आणि त्याच्या बरोबरीचे, त्याच्या तोडीचे अनेक राजे होते आणि मिळू शकले पण असते. त्याचा तोडीस तोड राजकुमार पण भेटला असता. पण तरी पण त्यांची भूमिका स्पष्ट होती की गृहस्थ जीवन हे भगवंताच्या प्राप्तीकरता आहे. मुलीचा विवाह करणे तोही भगवंताच्या प्राप्तीकरताच केला पाहिजे. असं तर नसतं त्या मनामध्ये, तर ते गेले असते कुठे धनी आपल्या योग्यतेच्या राजाकडे त्याच्या मुलाकरता गेले असते. हेच स्वयंभू मनींचं एक अतिशय सुंदर चेतनेचं उदाहरण आहे की त्याने जगाची पर्वा नाही केली. अरे काय तू स्वयंभू म्हणू इतका मोठा मनुष्य आणि त्या फकीर माणसाला मुलगी देतो आपली? अरे तुझ्या मुलीकरता लाख राजकुमार पायाशी पडतील तुझ्या, योग्य एकदम सद्गुण संपन्न. आणि तू त्या एका तरीने भिकाऱ्या माणसाला तू मुलगी देतोस, असे बोलणारे लोक पण होते. तरी पण त्या कोणाचीही न पर्वा करता केवळ त्यांची मनातली भूमिका स्पष्ट असल्यामुळे पूर्ण विश्वासात ते घेऊन गेले आपल्या मुलीला कर्दमुनीकडे आणि त्यांनी विवाह केला. आणि देवावतीची चेतना कशी श्रेष्ठ होती? देवावती एवढी सुंदर होती की तिने कधी तिचं पाऊल जमिनीवर ठेवलं नव्हतं. नेहमी एकतर पादत्राण घालून किंवा मखमलीवर अशी चालली होती ती आयुष्यामध्ये. पदोपदी सेविका, रेशमाप्रमाणे केस आणि सूर्याच्या तेजाप्रमाणे कांती अशी ती मुलगी. तत्काळ ती आपल्या पतीच्या भावनेशी एकरूप झाली. असं नाही म्हटले काय बाबा तुम्ही काय जेवायची व्यवस्था नाही, खायची व्यवस्था नाही, काय किचन नाही, काय आमदनी नाही, हे काय ध्यान? पण त्याने असं नाही केलं कधीच. ताबडतोब लग्न झाल्या क्षणी, आणि लग्नामध्ये कोण कोण होते? ब्रह्मा पण लग्नात होते त्यांच्या अतिथी म्हणून. साधं लग्न होते, मोठी मोठी माणसं लग्नात उपस्थित होती. त्यांच्या आशीर्वादाने लग्न झालं आणि लग्न झालं आणि हे पुरत ध्यानात बसले. आणि ते पता नाही किती वर्ष त्यांनी ध्यान केलं, असं त्याचं काही गणितच नाही कुठे की त्यांनी किती ध्यान केलं. असं म्हणतात की त्यांनी एक पूर्ण मनुचा काळ ध्यान केलं, एक मन्वंतर, असं वेगवेगळं वर्णन ठिकाणी आलेलं आहे. परंतु आपल्या दृष्टीने अनंत काळ त्यांनी तप केलं आहे. आणि त्या तपकाळामध्ये देवावती जे सुंदर केस होते ते राठ झाले, जटा झाला जटा, कांती निस्तेज झाली आणि सुंदर कोमल शरीर जे होतं, सौंदर्य संपन्न शरीर, ते पूर्ण असं जर्जर झालं पूर्णपणे. डोळे खोबणीत गेले, अशक्त झाली ती. झोपायचं कधी, उठायचं कधी आणि कधी फळं तोडायची नवऱ्याकरता, कधी यज्ञाची व्यवस्था करायची, कधी काय करायचं, याच्यातच पूर्ण आयुष्य केलं. आणि अनेक वर्ष तप केल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. तेव्हा त्यांनी विचारलं की तुझी काय इच्छा आहे? अनेक वर्षानंतर विचारलं. ते म्हणाले प्रत्येक पत्नीला पुत्र व्हावं अशी इच्छा असते. ठीक आहे. मग त्यांनी एका क्षणात आपल्या योगबलाने म्हणा किंवा आपल्या सिद्धीबलाने म्हणा कुठच्याही बलाने असा एक महाल तयार केला. तो पण आकाशामध्ये तयार केला, हवा महल. 1200 मील बाय 1200 मील एवढ्याची एरिया होती. आणि त्या महालामध्ये आकाशामध्ये नदी, पर्वत, सरोवर, उपवन आणि सुंदर सुंदर पक्षी, हजारो दासी, अनेक महाल, संगमरवरी, त्यात सोन्याची दालनं, सोन्याचे सोफा सेट वगैरे, आसनं, असं भव्य महाल तयार केला. म्हणजे असं नव्हतं की त्यांच्याकडे काही धनसंपत्ती नव्हती म्हणून ते असे राहत होते, असं नाही आहे. ते स्वेच्छेने राहत होते अशा प्रकारे, संन्यस्त वृत्तीमध्ये, विरक्त वृत्तीमध्ये. पण जेव्हा गरज होती रजोगुण निर्माण करण्याकरता, कारण पुत्र निर्माण करण्याकरता रजोगुण पाहिजे ना, तर रजोगुण निर्माण व्हावा म्हणून त्यांनी तशी व्यवस्था केली. आणि बायकोला त्या घरात तयार केलेल्या एका कुंडामध्ये काही दासींच्या तर्फे मसाज करून स्नान केलं, तत्काळ तिला एकदम किशोरावस्था प्राप्त झाली. तत्क्षण एक आंघोळ घातली सर्वांनी मिळून, तिला सुगंधी द्रव्य लावून अतिशय सुंदर सौंदर्योत्तमा बनली ती. आणि त्याच्यानंतर कर्दम मुनी आणि देवावतींनी गृहस्थ आश्रममध्ये निवास केला. आणि बळ बघा कसं आहे ते, एका संबंधामध्ये 9 पुत्रींना जन्म दिला. नॉट दॅट, असं नाही की 9 वेळा गरोदर राहिली, मग 9 वेळा एक एक मुलगी झाली. एकाच संबंधामध्ये 9 पुत्री प्राप्त केल्या. आणि त्या पुत्री कशा होत्या? अरुंधती, हां बघा नाव आहेत त्यांची इथे, कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, अनसूया, ख्याती, शांती, अशा 9 पुत्र झाल्या. आणि मग ते जायला लागले परत. मग ते म्हणाले, प्रभू पुत्र तर पाहिजे ना, तुम्ही गेलात निघून तर माझी मग कोण काळजी घेणार. मग ते परत राहिले आणि त्यांच्या गर्भामध्ये साक्षात भगवंतांनी जन्म घेतला. हा त्यांच्या खऱ्या भगवत प्रवृत्तीची हे हा दाखला आहे, इज द प्रूफ. ते किती भगवत परायण होते, त्याचं फळ म्हणून भगवंत स्वतः त्यांच्या गर्भामध्ये जन्म घ्यायला तयार झाले. आणि मग ते जाऊ लागले. मग ती म्हणाले की, अहो प्रभू स्वामी, आता यांचे लग्न करायचं पण आपलं कर्तव्य आहे ना, तुम्ही निघून गेला तर मी एकटी कुठे कुठे भटकू. तिकडे एक सुंदर मुद्दा सांगितला गेला आहे आचार्यांकडून की जे लोक गृहस्थ आश्रमी, हे आपल्या सगळ्यांना खूप इम्पॉर्टंट आहे, ध्यानात ठेवा, की जे लोक गृहस्थ आश्रमी खऱ्याखुऱ्या अर्थाने भगवंताला परायण आहेत, म्हणजे बाकी मेहनत करत असतील, खस्ता खात असतील, गरीब असतील, काय पण असतील, पण त्यांचं मन खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणी अर्पण आहे. गृहस्थ आश्रम चालवताना, त्याची कर्तव्य पूर्ण करताना वगैरे वगैरे, पण खऱ्या अर्थाने ते भगवतपरायण आहेत. अशा लोकांचं सर्व काम भगवंत स्वतः करतात. हे तुम्ही, तुमचं हे वाक्य जे आहे तुमच्या हृदयात तुम्ही ठासून ठेवा की आपण अगर जर खऱ्या पद्धतीने भक्त असू भगवंताची, आणि खऱ्या पद्धतीने म्हणजे जेन्युइन, नाटकी आणि ढोंगी नाही, आपलं मन खऱ्या अर्थाने भगवंतामध्ये जर परायण असेल, तर आपल्या गृहस्थ आश्रमाची जितकी कठीण कर्तव्य आहेत, जे आपल्याला कठीण वाटतात. आता बघा, श्रीमंत माणसाची जी मुलगी असेल ना, त्याला पण ते कठीण असतं, कारण का त्याच्या तोडीचा मुलगा सापडणं किती दुर्लभ असेल ते. त्यामुळे श्रीमंत मनुष्य भक्त म्हणला तर ठीक आहे, पण त्याला त्याची जेव्हा मुलगीची लग्न करायचं असतं, त्यावेळी त्याला खूप कठीण पडतं योग्य वर ढूंढ मिळण्याकरता. त्यामुळे असं नाही की धनसंपत्ती असली की सगळंच काम होतं, असं नसतं. प्रत्येकाला आपापल्या दर्जाची समस्या जीवनात असते, आपापल्या पद्धतीची असते. एखादा श्रीमंत माणसाची मुलगीच पळून जाते घरातनं, मग ते त्याला एक त्याची एक इज्जत, त्याची एक ख्याती असते, त्याला सांभाळणं किती कठीण असतं. या गरीबाघरची मुलगी पळून गेलं तर ठीक आहे, कोण जास्त पर्वा नाही करत. तर सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाला आपापल्या दर्जामध्ये आपापल्या समस्या असतात, कठीण समस्या. तर त्या सर्व कठीण समस्या अशा भगवतपरायण गृहस्थाच्या जीवनामध्ये स्वतः भगवंत पूर्ण करतात. त्याचा प्रूफ काय? की ज्यावेळी देवावतीने कदम मुनींना सांगितलं की आता यांचं 9 मुलींचं लग्न कसं करायचं तुम्ही गेलात तर, ते विचार करत होते कसं करायचं, तितक्यात स्वतः ब्रह्मदेव 9 ऋषींना घेऊन तिथे प्रकट झाले. बघा किती सोपी करून टाकली गोष्ट. स्वतः ब्रह्मदेव तिथे आले आणि म्हणाले की त्याने विनंती केली की मी 9 ऋषींना आणलेलं आहे, तुम्ही तुमच्या 9 मुलींना त्यांना द्यायला तयार आहात का? ते म्हणाले देऊ. आणि तिकडेच एकाच समारंभामध्ये ब्रह्मदेवाच्या उपस्थितीमध्ये या 9 कन्यांचे 9 ऋषींचे विवाह झाले. मला खूप खूप आनंद वाटला ही गोष्ट वाचून, कारण असे काही अनुभव आमच्या जीवनात सुद्धा राहिले आहेत. अतिशय कठीण वाटणारी अशी गोष्ट कर्तव्याची जी आहे ती अति अशी चुटकीसरशी झालेली आहे, विश्वासही बसत नाही अजूनही काही 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 वेळा, पण ती साक्षात घडलेली असल्यामुळे विश्वास ठेवणं भाग आहे. आणि त्यावेळी कळून चुकतं की ह्यात आपलं श्रेय काहीच नाही, आपण काहीच नाही केलं आहे, हे केवळ भगवत कृपेने झालेलं आहे सर्व व्यवस्था. जणू काही त्यांनी प्रत्येक ठिकाणी लक्ष घालून ते काम केलेलं आहे. आणि हे खरं आहे, त्यात फक्त एकच आवश्यक आहे, ते म्हणजे आपण स्वतः भगवतपरायण असायला पाहिजे प्रामाणिकपणे. प्राथमिक आणि प्राधान्यक्रम या दृष्टीने भगवंताला जीवनात प्रथम प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, फर्स्ट प्रायोरिटी. आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी असतात ना, आणि त्या आपापल्या प्रमाणे महत्त्वाच्या असतात. असं नाही की काम करणं महत्त्वाचं नाही आहे, कधी कामावर जा किंवा नका जाऊ, कधी डिझाईन बनवा का नका बनवू, असं नसतं ना. ते आपलं करणं आवश्यकच आहे, मुलांना मोठं करणं आवश्यक असतं, त्यांची शिशू काढणं आवश्यक असतं, त्यांना शाळेत पाठवणं, कपडे देणं आवश्यक असतं. पण या सगळ्या महत्त्वपूर्ण कर्तव्यांमध्ये सर्वप्रथम आपण भगवत कर्तव्य ठेवलं तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवंत त्याला प्रथम दर्शनी प्राधान्य देतात. म्हणजे इंग्लिशमध्ये कसं सांगतो, इफ यू गिव्ह प्रायोरिटी टू गॉड ॲज नंबर 1 देन ही लुक्स ॲट यू ॲज प्रायोरिटी नंबर 1. सिंपल. आपण जर त्यांना सर्व कर्तव्यांमध्ये प्रथम प्राधान्यक्रम दिला तर ते त्यांच्या दृष्टीने आपल्याला पण प्रथम प्राधान्यक्रम देतात. आणि आपली कर्तव्ये आणि आपल्या ज्या गरजा जीवनाच्या आहेत त्या प्रथम मानून भगवंत त्या पूर्ण करतात, त्याचं हे प्रमाण आहे. आणि तत्काळ पुत्राच्या ताब्यात आपल्या आईला देऊन ते वनात चालते झाले. म्हणजे त्यांनी कुठच्याही प्रकारे असं नाही की ते पळून गेले, त्यांना ते मुलांची कटकट नको होती, ते रडणं धुणं वगैरे कोण काढणार, त्यांना इंटरेस्ट नव्हता म्हणून ते आपलं मूल त्यांना देऊन निघून गेले असं पण नाही. असं म्हटलेलं आहे की कपिल हे सिद्ध अवतार आहेत, ते म्हणजे कपिल देव जेव्हा जन्म झाले तर ते जन्मताच 16 वर्षाचे होते. हां, त्याचं पण वर्णन दिलेलं आहे की त्यांचा जन्म झाला ते तेव्हा 16 वर्षाचे होते. अगदी कमंडलू जटा मुकुट मृगचर्म कोपीन सर्व धारण करून ते 16 वर्षाचे जन्म झाले, म्हणजे सिद्ध होता. त्याच्या आईला बालपणीचा त्याचा काय लिलाविला प्राप्त झालेला नाही आहे, म्हणजे मुलगा आईची काळजी घेण्याकरता योग्य अवस्थेमध्ये होता आणि तसं करून ते निघून गेले. आता जे काही काही जो एकदम वर्णन आहेत मी सांगतो तुम्हाला काय, त्यामध्ये क्रतू नावाचा एक ऋषी होता, त्याचं लग्न झालं क्रिया नावाच्या माताजीशी, म्हणजे क्रिया नावाच्या मुलीशी. आणि यांच्या जीवनामध्ये ना अशी एक गोष्ट आहे, आता हे जे 9 ऋषी होते त्यांचा 9 कन्याशी विवाह झाला, त्यामध्ये एक प्रथम जे वर्णन मी करायची इच्छा आहे ते म्हणजे अत्री ऋषींचं लग्न झालं अनसूयाशी. शास्त्रामध्ये आचार्य लोक असं असं सुंदर वर्णन करतात की अत्री म्हणजे काय, हे नावाचा अर्थ काय, त्रिगुणापासून जो मुक्त आहे तो अत्री, म्हणजे अत्री त्या त्रिगुणाचा काय प्रभावच नाही आहे, म्हणजे अक्षय, म्हणजे त्या क्षय होणं शक्यच नाही. तसं अ जो प्रत्यय आहे तो नकारात्मक असतो नेहमी अनेक ठिकाणी, तर अत्री म्हणजे ज्याच्यावरती त्रिगुणाचा प्रभावच नाही, त्रिगुणाच्या पलीकडे येतो. त्याचा विवाह झाला कोणाशी, हरिबोल, अनसूया. हां, जिच्या मनामध्ये अन असूया, अजिबात असूया नाही, त्याला विवाह झाला. आणि त्यांना कोण बोलतो पुत्र प्राप्त झाला, दत्तात्रेय. तर जेव्हा आपण आपलं जीवन त्रिगुणांच्या प्रभावातून दूर राहून आपलं जीवन चालवतो आणि कोणाबद्दलही असूया ठेवत नाही, त्या जीवनामध्ये भगवंत प्रकट होतात, असं तात्पर्य आहे त्याचं. इफ अवर लाईफ इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर अँड वी आर फ्री ऑफ एनवी ऑफ अदर्स देन लॉर्ड विल अपियर इन युअर लाईफ. तर गुणेशु दोष विस्करणम असूया। त्रिगुणातीत साधू जेव्हा आपलं आयुष्य असूयेपासून मुक्त अशा प्रकारे जगतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये दत्त म्हणजे ॲक्च्युली त्याचा अर्थ असा होतो की देणे, दत्त म्हणजे गिविंग। तर दत्त भगवंत स्वतःला देऊ करतात, म्हणजे स्वतःलाच देऊ करतात अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये, स्वतःला त्याच्या जीवनामध्ये अर्पण करतात ते, मग ते प्रकट अप्रकट दृष्टीने किंवा कशाही दृष्टीने पण त्यांच्या जीवनात ते प्रकट होतात। तशा प्रकारे अत्री आणि अनसूय यांच्या विवाहाच्या अनुषंगाने दत्त भगवंतांनी जन्म घेतला। चंद्र देवतांनी ब्रह्माने अत्रिमुनींना चंद्र देवता पुत्र म्हणून दिला। त्याची कथा अशी आहे की जेव्हा स्वर्गामध्ये चर्चा चालली होती की सगळ्यात मोठी सती कोण, असं त्रिदेव आणि त्यांच्या पत्नी चर्चा करत होते। तर त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्यांच्या पत्नी चर्चा करत होता। त्यांना वाटत होतं की आपण चर्चा करतो आहे खरं, पण आपल्याशिवाय कोण पतिव्रता असू शकतं, म्हणजे फिरून फिरून चर्चा आपलीच होणार आहे। पण पती म्हणाले नाही, सॉरी त्या तुमचा नंबर नाही सर्वश्रेष्ठामध्ये, सर्वश्रेष्ठ पतिव्रता पृथ्वीवरती आहे, ती म्हणजे अनसूय आहे। मग त्यांना ते थोडी ईर्ष्या निर्माण झाली मनामध्ये की असं कसं, आम्हाला त्याची परीक्षा घ्यायची, आम्हाला ते अजून पटलेलं नाही पूर्णपणे। म्हणजे ठीक आहे आम्ही परीक्षा घेऊ, म्हणून तिघं ते खाली गेले, ब्रह्मा विष्णू महेश ऋषी मुनी बनून गेले आणि तिच्याकडे त्यांनी भिक्षा मागितली आणि ती भिक्षा घेऊन बाहेर आली। मग ते म्हणाले की आम्ही अशी नाही भिक्षा घेणार, आम्ही तुझ्या हातून भिक्षा घेऊ, जेव्हा तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भिक्षा खाऊ घालशील तेव्हा आम्ही खाऊ। मग त्या असोयला अनसोयला कळलं की याच्यामध्ये काही मोठा मतितार्थ आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी दुसरंच विचार आहे। म्हणजे म्हणाले ठीक आहे, मग ती आत गेली, तिने आपल्या पतीचा कमंडलू घेतला। सकाळी त्यामध्ये पतीने जे काही प्रातर साधना केली होती त्यात आपण करतो ना, पाणी तयार करतो, मंत्रमुद्रावरून पाणी करतो, मग त्याच्यातनं अभिषेक करतो, मग त्याच्यामध्ये अनेक विधी करतो। तर त्या कमंडलमध्ये जे पाणी होतं ते अभिमंत्रित पाणी होतं। त्यांच्या पतींच्या सकाळच्या साधनेतून निर्माण झालेलं तीर्थ होतं ते। ते कमंडलू घेऊन आली, तिने त्या तिघांच्यावरती ते पाणी शिंपडलं आणि ते तिघही स्वतःच नग्न बालक बनले तीन। ते म्हणलं बसा आता तुम्ही, मग ते बसले। आता नग्न लहान बालकांसमोर निर्वस्त्र राहण्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपलं नाही का घरामध्ये आपली लहान मुलं एकदा असतात ना, तेव्हा त्या आईला तर संडासा पण जाऊ देत नाहीत, तिकडे पण त्यांच्या बरोबर असतात। आईला इतके चिकटून असतात की आंघोळ करताना आणि बाथरूममध्ये आणि काहीच करू देत नाही, त्याच्यासोबतच असतात। तर मग आई सर्व कामं त्याच्यासमोर करते, पण ते लहानचं बाळ असतं ना, ते काय फरक पडत। मग त्या आईने म्हणजे अनसूया मातेने निर्वस्त्र होऊन त्यांना भोजन खाऊ घातलं। तर त्या वात्सल्य प्रेमाने ती तीन बालक इतके प्रभावित झाले की तिकडे जाऊ तिकडून ते जाऊच इच्छिनात, तिकडेच राहिले ते, त्यांचं बाळ होऊन त्यांची बाळं होऊन राहिले आणि तिकडेच रमले। तर खूप वेळ गेला मध्ये, ते म्हणजे परीक्षा खूप लांब चालली आहे, लवकर संपत नाही परीक्षा, परीक्षा करायला गेले तर परीक्षा संपली पाहिजे की नाही, म्हणून रिझल्ट काय येत नाही, म्हणून ते बायका मग खाली आल्या, त्यांना माहिती आहे ते कुठे गेले ना, म्हणून तिकडेच आले ते। आणि त्यानं सोयला विचारलं की आमचे पती कुठे आहेत, ते म्हणतात ते बघ ते खेळत आहेत, लहान लहान बाळ अशी खेळत होती तिथे। तर ते म्हणे आम्हाला आमचे पती पाहिजे आहेत, आणि खूप असं काकुळतीने आग्रह केला की अरे काय केलं तुम्ही आमच्या पतींचं, जगाचा कारभार चालवणार कोण, ते बाळक बनून खेळत आहेत तर कसंच होणार। तर मग तिने परत ते त्या दिवशीचं कमंडलूतलं पाणी घेतलं आणि ते तिघांवर शिंपडलं आणि तेव्हा ते परत ब्रह्मा विष्णू महेश झाले। आणि मग त्याच्या पत्नीला खूप आनंद झाला आणि सोबत विश्वास पटला की हीच खरी असं म्हणजे हे सती स्त्री पतिव्रता सर्वश्रेष्ठ, हे त्याने ताबडतोब तिकडे मान्य केलं। तर जाताना ते तीन देव जेव्हा निघायला लागले तेव्हा त्यांना पण राहवलं ना, म्हणजे ते आता ते झाले ब्रह्मा विष्णू महेश पूर्ववत झाले, तरी त्यांनी जो वात्सल्याचा अनुभव केला होता ना, त्यांचं मन त्या बालकाप्रमाणेच होतं त्या आईसमोर। ते म्हणाले आम्हाला तुमच्या पोटी जन्म घ्यायचा आहे, म्हणून दत्तात्रेय रूपाने त्यांनी त्याचा जन्म घेतला तिघांनी मिळून। आणि ब्रह्मांनी स्वतः आपला अंश दिला तो म्हणजे चंद्रदेवता, आणि शंकरांनी पण आपला अंश दिला ते म्हणजे दुर्वासा मुनी. तर हे सगळे अनसूया अत्रीचे पुत्र आहेत, चंद्रदेवता, दुर्वासा मुनी आणि दत्तात्रेय भगवान. तर ही यांची कथा आहे. अशा पुत्रींना जन्म दिला कर्दमुनींनी, अशा महान पुत्रींना जन्म दिला, अशी प्रत्येकाची कथा आहे त्याच्यामध्ये. तर सांगायचा उद्देश असा आहे की ते जेव्हा जायला निघालं तेव्हा तिने आशीर्वाद दिला, ठीक आहे, म्हणून यथावकाश दत्तात्रेय जन्म झाला. परंतु त्याच ठिकाणी त्याच वेळी तिने त्या तिघांना शाप पण दिला की तुम्ही माझ्या पतिव्रता धर्माची परीक्षा केलीत, माझा अपराध केला तुम्ही, मग तुम्हाला मी शाप देते की तुम्ही तिघही दगड व्हाल. म्हणजे दगड कुठे झाले ते? ब्रह्माजी बरसाण्यामध्ये, शंकर भगवान नंदगावमध्ये, नंदीश्वर, ब्रह्माजी ब्रह्माचल ब्रह्मगिरी, आणि विष्णू कुठे झाले? गोवर्धन पर्वत. आणि एका ठिकाणी पुराणामध्ये असं वर्णन आहे पुराणामध्ये की प्रभू रामचंद्रांनी एका कल्पामध्ये, जेव्हा कधी अनेक कल्प झाले, अनेक वेळा त्यांनी अवतार घेतला राम म्हणून, तर एका कल्पामध्ये त्यांनी ह्या तिघांनाही पर्वतांना ब्रजमध्ये, ब्रजामध्ये स्थापन केलं, आपल्या हाताने स्थापन केलं, प्रतिष्ठापित केलं या तिन्ही पहाडांना, असं वर्णन दिलेलं आहे. तर असा इतिहास या कुटुंबाशी जोडलेला आहे, तसा इतिहास आपला झाला पाहिजे. हां, तो गृहस्थ आश्रम, दॅट इज कॉल्ड गृहस्थ आश्रम. म्हणजे गृहस्थ आश्रम महान तेव्हा होतो जेव्हा त्यामध्ये भक्ती प्रवेश करते. जोपर्यंत भक्ती प्रवेश करत नाही तोपर्यंत गृहस्थ आश्रम गृहस्थ आश्रम म्हणून गौरव प्राप्त करत नाही. आणि गृहस्थ आश्रमामध्ये भगवंताचं अधिष्ठान असायला पाहिजे. ते एकदा झालं की तुमचं सर्व कार्य आपोआप योग्य होणार. तुमच्याकडे बाहेरचं जर इलेक्ट्रिसिटीचं बटन ऑन असेल ना, तर आज मी सगळ्या ठिकाणी बटन चालू केलं की ती वस्तू चालू होणार की नाही. तर बाहेरचं एकदम आतमध्ये एकदम सुंदर बल्ब लावले आहेत, सुंदर डेकोरेटिव्ह पंखे लावले आहेत, लॅम्प लावलेले आहेत, आतून भिंतीच्या आतमध्ये दिवा लावलेला आहे, सगळ्यांना कनेक्शन दिलेलं आहे आणि छान अतिशय उत्कृष्ट वायर वापरलेली आहे, कधी ती शॉर्ट होणार नाही अशी उत्कृष्ट दर्जाची वायर वापरलेली आहे, उत्कृष्ट दर्जाचे वस्तू वापरलेले आहेत तुमच्याकडे. प्रभूजी हरे कृष्णा, तुमच्याकडे पंखे आहेत, लाईट आहे, सर्व आहे, पण बाहेरचं स्विच जर बंद असेल त्यातली एकही वस्तू चालणार नाही. तुम्ही किती श्रीमंत असाल, म्हणजे किती तुमची ख्याती असेल जगामध्ये, पण बाहेरचं स्विच जर बंद असेल तर आतला कुठचंही बत्ती जळणार नाही आणि कुठचंही मशीन चालणार नाही. पण बाहेरचा जर स्विच ऑन असेल तर तुम्ही लावाल ती बत्ती जळणार, आणि लावाल तो पंखा चालणार, आणि लावाल तो कूलर चालणार, आणि लावाल तो मिक्सर आतमध्ये चालणार, आणि गिझर चालणार, सगळ्या ठिकाणी सगळं चालणार. तसं ज्या जे जी भक्ती गृहस्थ आश्रमामध्ये भक्तीचं बटन ऑन आहे, त्यांची सर्व कार्य यथायोग्य वेळी यथायोग्य प्रकारे होत राहणार, हे याचं रहस्य आहे. म्हणजे याचा अर्थ भक्तीमध्ये परमार्थ करताना स्वार्थ आपोआप सिद्ध होतो, स्वार्थाकरता वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. परमार्थामध्ये स्वार्थ ऑटोमॅटिक सिद्ध होतो, इतका परमार्थ महान आहे. आणि स्वार्थामध्ये केवळ स्वार्थ सिद्ध होतो किंवा होणार पण नाही ही गॅरंटी नाही, पण केवळ आपल्यावरतीच त्याचा परिणाम दिसेल. पण भक्ती आणि परमार्थ करताना त्याचा परिणाम आपल्यासोबत सर्वांच्या जीवनामध्ये दिसतो, एवढी भक्ती शक्तिशाली आहे. आणखीन एका क्रिया आणि क्रतू नावाचे जे ऋषी होते त्यांचं आपण वर्णन करू. या क्रतू ऋषींना क्रियादेवीपासून 60,000 पुत्र झाले, आणि ते सगळे ना अंगठ्याच्या आकाराचे होते. सर्व भागवतात तुम्ही वाचा, अंगठ्याच्या आकारामध्ये सुंदर डोकं भादरलेले, शेंडी ठेवलेले, हां, धोती घातलेले, सर्व असे ब्रह्मचारी 60,000, एवढे एवढेच एवढेच सगळे, पण अशी तरुण मुलं पण ह्या आकाराची. तर त्यांना एकदा त्यांच्या गुरुजी त्यांचे होते मरीची मुनी, त्यांनी त्यांच्या आश्रमात त्यांना एकदा सेवा दिली की जाऊन लाकडं घेऊन या, आणि त्यांनी पण एवढी दाखल लाकडं तोडली त्यांच्या आकाराच्या मानाने, त्यांच्याकरता जड खूप अशी मोळी लाकडाची, पण ती आपल्याकरता एवढीशीच अशी. तर ते सगळी मुळी घेऊन ते चाललेले परत 60,000 ब्रह्मचारी हां गुरुंचे शिष्य. तर एका ठिकाणी सुरभी गाय अशी चालत गेली होती पाण्याच्या मधून, तर तिने ते तिच्या पायाच्या खुराने जे खड्डे खाले त्यात पाणी जमा झालं होतं. तर असे रस्त्यामध्ये अनेक पाण्याचे असे, तर त्याच्यामध्ये म्हणे हे पडले खाली पाय घसरून. आणि तुम्ही आम्ही कसं तलावात बुडतो कधी कधी असं म्हणजे, तसे ती बुडायला लागले. 60,000 मुलं अशी घसरून पडली त्यामध्ये एका एका खुरामध्ये, म्हणजे एका पायाच्या खुराने बनलेलं जे डबकं होतं त्याच्यात ते तलावाप्रमाणे डुंबू लागले. आणि ते इंद्राने पाहिलं वरून आणि इंद्र हसू लागला, अरे काय चिंटी चिंटी मुलं अशी पडतात बघा. तर त्या गोष्टीमुळे इंद्राला शाप प्राप्त झाला आणि इंद्राचं सर्व ऐश्वर नष्ट झालं. बघा आचार्य लोक सांगतात की महात्मा जन ते कसे दिसेना, छोटे असू देत मोठे असू देत अंगूठ्यासारखे असू देत किंवा कसेही असू देत, ते महात्माच असतात कधी पण, त्यांचा अपराध कधी करू नये. चार कुमार पण नग्न अवस्थेत 4 वर्षाच्या रूपामध्ये होते ना ते कायमचे, पण त्यांनी ज्यांना शाप दिले आहेत त्यांची भयंकर अवस्था वाईट झाली त्याच्यानंतर. आपल्याला फक्त एकच माहिती आहे की ते जय विजय गेले, जय विजयाने शाप दिला, मग ते काय काय बनले हां हिरण्याक्ष हिरण्यकशिपू. परंतु त्यांनी आणखीन पण बऱ्याच लोकांना शाप दिला आहे. केवळ एकाच गोष्टीचं कारण, एकच सगळ्यांचं एकच कारण आहे. सगळ्यांना वाटलं की 4 वर्षाची नग्न पोरं कोण आहे ती, आणि त्यांनी त्यांचं जे काय त्यांच्याशी वर्तणूक केली त्याचा परिणाम झाला की त्यांना शाप मिळाला. अशा 3 महासती होत्या. त्या एकदा ब्रह्मा विष्णूला भेटण्याकरता आल्या होत्या आणि तेव्हा तिकडे हे पण उभे होते. ते अनेक वेळा तिकडे उभे असतात वैकुंठाच्या द्वाराशी. तर त्यांनी ना त्यांना दुर्लक्ष करून ते जायला लागले आतमध्ये, त्यांना दंडवत नाही ऐकलं त्यांनी. तर लगेच त्यांना शाप दिला की तुम्ही पृथ्वीवर जाणार आणि जन्म घेणार म्हणून लगेच शाप दिला. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, अरे बापरे. तर तेव्हा स्वतः विष्णू बाहेर आले आणि त्यांनी त्या 3 महासतींना सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका, ही माझीच लीला आहे, माझ्याच इच्छेमुळे त्यांना ती झाली प्रेरणा मला शाप द्यायची. पण बाय द वे ते 4 पोरं सामान्य व्यक्ती नाही आहेत, ते अनंत करोडो वर्षांचे ऋषी आहेत ते. तर तुम्ही त्यांना वंदनादा करून टाका, पण शाप मला मिळणारच आहे. पण तुम्ही पृथ्वीवर जाऊन माझ्या इच्छेनुसार 3 महासतींना महासतींच्या आई बनणार आहात, म्हणून तुम्हाला ती द्यायची व्यवस्था नाही केलेली आहे. तो शाप नाही आहे, तो ॲक्च्युली वरदान आहे. मग त्या 3 महासती कोण? त्या 3 महासती, एक बनली पार्वतीची आई, एक बनली सीताची आई आणि एक बनली कलावती म्हणजे राजाराणीची पूर्वजन्मीची आई, जी पुढच्या जन्मी कीर्तिदा बनली. अशा पद्धतीने ह्या 3 महासतींनी येऊन 3 महासतींना जन्म दिला. आणखीन एक राजा होते जे आपल्या गंगेच्या अवतरणाच्या लीलेमध्ये त्यांचं वर्णन आहे, दिलीप राजा. तर त्यांनी सुद्धा एकदा ह्या 4 मुलांचा अपराध केला होता आणि त्यावेळी तिथे गाय पण उभी होती एक, तिला पण वंदन नाही केलं. असंच जास्त म्हणजे मुद्दामून नाही केलं, पण नाही केलं वंदन चुकून. तर तिला शाप प्राप्त झाला आणि तो शाप त्याने ऐकला पण नाही एका गोंधळामध्ये की तू निर्वंश होशील म्हणून. आणि त्याला अनेक वर्ष बोलत झालं नाही. मग त्यांनी वशिष्ठ ऋषींना बोलवलं की काय बाबा मला मुलगा होत नाही. मग त्यांनी ध्यान लावलं आणि त्यांनी सांगितलं की कपिला गाय जी आहे तिचा तू एकेकाळी वरती जाऊन अपराध केला होतास, म्हणून तुला पुत्रप्राप्ती नाही. पण जर तू तिच्या मुलीची सेवा करशील जी माझ्याकडे आहे नंदिनी, वशिष्ठांच्या आश्रमात होती ती, त्या गायीची म्हणजे त्या कामधेनू गायीची मुलगी माझ्याकडे आहे, तिची तू मनोभावी सेवा केलीस तर तू त्या शापातून मुक्त होऊ शकशील. मग त्या दिलीप राजाने त्या नंदिनीची सेवा केली वशिष्ठांच्या आश्रमामध्ये आणि मग यथावकाशाला पुत्र प्राप्त झाला. आणि त्या पुत्रांचा वंश जो आहे तो राजाराणीचा वंश आहे. त्या वंशामध्ये रसंग राजा झाले. रसंग राजाचा त्यांनी बरसाना राज्य स्थापन केलं आणि मग त्या राज्यामध्ये वृषभानूचा जन्म झाला आणि त्याची कन्या राधाराणी. सूर्यवंशी, असा हा सूर्यवंश आहे. तर त्यामध्ये गाय एक जनावर आहे, मी तर फार मोठी देवी आहे किंवा देव आहे किंवा आणि कोणी आहे. शेवटी गाय रूपात पण ती महान भक्त आहे, वैष्णव भक्त आहे ती भगवंताची. तर कुठच्याही बाह्य दृष्टीने वैष्णवांना कधी पाहू नये. असं म्हणतात की भगवंताला दगड किंवा माती किंवा लाकूड अशा रूपाने पाहणं म्हणजे नारकीय बुद्धी आहे. आणि कुठच्याही संताला, तो ह्या कुळातला, तो वाल्या कोळी कोळी कुळातला होता आणि तो ह्या कुळ जांभार कुळातला होता आणि हा शिंपी कुळातला होता आणि तो शूद्र होता आणि तो भांडी घासणारा होता, तो पूर्वीचा व्यभिचारी होता, तो पूर्वीचा हत्यारी होता, अशा प्रकारे गुरुजनांना पाहणं, संतजनांना पाहणं ही पण नारकीय बुद्धी आहे. अशी बुद्धी ठेवणारा मनुष्य जो आहे तो निश्चित रूपाने आताही नरकामध्ये आहे आणि जाणार पण नरकामध्ये प्रत्यक्षामध्ये. तर कधीही आपण आपलं कसं असतं, हे अपराध केव्हा होतात, गृहस्थ आश्रमी जेव्हा धन प्राप्त होतं, जेव्हा यश प्राप्त होतं, कीर्ती प्राप्त होते, किंवा सुंदर असतो आपण, आपल्याला पण सुंदर मुलं असतात, अशा वेळी अनायास गर्व प्राप्त गर्व होतो माणसाला आणि त्या गर्वाच्या पोटी आपण अपराध करतो. इंद्राचा कसा अपराध झाला, तर इंद्र म्हणून पद प्राप्त केलं त्यांनी आणि नको राहू नकल ते इंद्र म्हणून त्यांनी पद प्राप्त केलं आणि मग त्यांना त्या पदामुळे इतके भोग प्राप्त झाले, अप्सरांचा संघ, अप्सरांचं नृत्य बघायला मिळणं आणि एवढं ऐश्वर, आणि एवढा मान सन्मान आणि एवढा अधिकार आणि एवढी शक्ती असं प्राप्त झालं. तर एकदा ते असे अप्सरांचं नाच बघण्यामध्ये मग्न झाले होते, असेल संध्याकाळचा कार्यक्रम, इव्हनिंग प्रोग्रॅम. आणि तिकडून दुर्वासा मुनी वैकुंठातून महाविष्णूची महाप्रसादी माळा घेऊन त्याच्याकरता त्याचा विचार करून त्याच्याकडे आले त्याला द्यायला. आपण कसं कुठे गेलो होतो तिकडचा महाप्रसाद आपण ज्या ठिकाणी जाणार होतो त्यांना घेऊन जातो, त्यांच्या विचाराने की आपल्याला ह्यांना पण भेटायचं आहे तर घे जास्त महाप्रसाद घे, मग आपण ह्यांना पण द्यायचं आहे, मग तुळशी किंवा फुलं किंवा काय चरणामृत वगैरे आपण आणतो. तसं दुर्वासा मुनी गेले होते वैकुंठामध्ये भगवंताला भेटण्याकरता, तर त्यांनी भगवंताची महाप्रसादी माळ इंद्राकरता खास मागून घेऊन ते तिकडून प्रवास करत करत इंद्रलोके आले आणि इंद्राला द्यायला गेले. त्यांनी इंद्राने ती घेतली पण नाचामध्ये एवढे मग्न एवढे मग्न की त्यांनी ते दुर्लक्ष केले त्या माळ्याकडे, म्हणजे असं बाय द वे ठीक आहे ठेवा तिकडे असं असं म्हणजे. आणि ती ठेवा म्हणजे कसं, त्यांनी ती दिली आपल्या ऐरावताच्या छोंडेत, म्हणजे एवढी आता तुमचा रत्नजडित ग्लास असता इथे तर तो किती आपण महत्त्वपूर्ण ठेवला असं की जपून ठेवला असं आणि की जपून पाहिला असं, जपून त्यातनं पाणी प्यायला असं, असं महत्त्वपूर्ण मूल्यवान वस्तू त्यांनी त्या हत्तीकडे दिली आणि हत्ती तो हत्तीच, त्यांनी ती पायाशी घेऊन त्याला त्यांनी कुचलून टाकलं पूर्ण पायाशी, तोडवलं पायाशी. तर लगेच दुर्वासा म्हणून शाप दिला की ज्या ऐश्वर्याच्या भोगामुळे तो एवढा मदमस्त झालेला आहेस आणि मूर्खपणा करत आहेस, तू सर्व ऐश्वर नष्ट होऊन जाईल. आणि तत्काळ राक्षसांनी आक्रमण केलं आणि इंद्राला आपलं राज्यपद सोडून पळून जाऊन गुफेत व्हायला लागलं. त्यालाच नाही सगळ्या देवतांना एकत्र त्यांनी राज्यहीन करून टाकलं. तर गृहस्थाश्रमी एक आणखीन एक गोष्ट असते जे आपल्याला त्याच्यापासून वाचणं अतिशय आवश्यक आहे, ते म्हणजे भक्त अपराध. आणि भक्त अपराध हा भक्तीचा सर्वनाशक कार्य आहे. भक्ती जीवनामध्ये अतिशय मेहनत करून प्राधान्यक्रम देऊन भक्तीचा आपण जो वृक्ष वाढवायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये स्वतः सर्वनाश करणारी एकदम सहज गोष्ट आहे, अतिशय सुलभतेने सर्वनाश करणारी गोष्ट आहे अपराध. तसं 60,000 अशा लहान लहानशा बालकांना पाहून जेव्हा इंद्र हसले तर ते राज्यहीन झाले. आपणही इंद्रासारखे नाही आहोत, अतिशय सुंदर वगैरे एकदम मोठे अधिकारी प्राप्त धनसंपत्ती आपल्याकडे नाही आहे, पण जी काय असेल ती नष्ट होणार आणि जी काय भक्ती ती पण नष्ट होणार आणि आपण जिथे आहोत तिकडनं कुठेतरी दुसरं पडणार. ती कशी असते सापशिडी, 92 पोचले आणि सापाच्या तोंडात गेले तर पुन्हा 8 आले स्ट्रेट. पर थोडी मेहनत केली तर 9-21 गेले, मग तिकडून 46 गेले, परत तिकडून 82 गेले, सापाच्या तोंडात गेले तर परत 13 आले खाली. हे असं भक्ती जीवनामध्ये होतं. तर हे सगळे जे साप आहेत ना अपराधाचे, ते जागोजागी पेरलेले आहेत गृहस्थाश्रममध्ये. आणि ते का पेरलेले आहेत, कारण गृहस्थाश्रमी असलेल्या धनसंपत्ती आणि भोगाच्या अस्तित्वामुळे मनुष्य थोडासा भ्रमित होतो. आहे एवढंच धन, जास्त काही नाही. आता ते जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचं धन जे आहे ते इंद्रासमोर तितकी मात्र पण नाही आहे, पण त्याच्याकरता ते फार मोठं आहे, या जगाच्या दृष्टीने फार मोठं आहे. झोपडपट्टीत तुम्ही जर मोठा एक फ्लॅट बांधला तर तुम्ही एकदमच श्रीमंत माणूस आलात. हजार झोपडीमध्ये तुमचं एकच घर आहे बांधलेलं, छपरा म्हणजे फ्लॅट टाकलेलं, तुम्ही सगळा श्रीमंत त्यामध्ये. पण शहरामध्ये अशी बिल्डिंगा बांधलेल्या आहेत तर तुम्ही त्यातले कोणच नाही आहात. तसं असेल तरी पण जे काय तुमचं काय आहे आध्यात्मिक आणि भौतिक धन ते भक्त अपराध केल्याने नष्ट होऊन जातं, आणि त्याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर असं हे कपिल उपाख्यान जे आहे भागवतामधलं त्याचं वर्णन असं केलेलं आहे, ते सगळ्या ग्रस्थांनी वाचावं. तुम्ही आता लग्न केलं असेल किंवा तुमचं लग्न 20 वर्ष पूर्ण झालं असेल किंवा तुम्ही 50 इयर्स पोस्ट मॅरेज असाल तरीसुद्धा कपिलोक उपाख्यान सगळ्यांनी वाचावं, कारण त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्टचे धडे दिले गेलेले आहेत. आणि आचार्यांचं भागवत आचार्यांचं असं म्हणणं आहे की कपिल उपाख्यानामध्ये जे काही फलश्रुती दिलेली आहे ती भागवतामध्ये कुठच्याच अध्यायात दिलेली नाही, तेवढी फलश्रुती दिलेली आहे ती तुम्ही स्वतःच वाचा. ते अध्यायाच्या शेवटी सुखदेव सांगतात की हे अध्याय जे ऐकेल जे वाचेल जे समजून घेईल त्याला हा लाभ होईल, ते तुम्ही स्वतःच वाचा आज जाऊन घरी आज वेळ त्या वेळ मिळेल तेव्हा. आणि ती फलश्रुती जी आहे ती भागवतामध्ये कुठच्याच अध्यायात दिली गेलेली नाही. एवढं इवन कृष्ण अध्याय जे आहेत ना 89 अध्याय त्याची पण फलश्रुती एवढी महान नाही आहे जेवढी कपिल आख्यानाची दिलेली आहे. कारण कपिल मुनींची शिक्षा जी आहे ती पण इतकी श्रेष्ठ आहे ती त्याच्यामध्ये सम्मिलित आहे. आणि कर्दम मुनी आणि दुयावादीचं गृहस्थ जीवन त्याचं वर्णन त्यात दिलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट अध्याय आहे तो, तुम्ही सर्वांनी वाचा आणि त्याचा लाभ घ्या. हरे कृष्णा. आता सांगा काही प्रश्न असतील तर विचारा, आपण समाधान करू. आणि असं समजू नका की हे फक्त गृहस्थांक करत आहे. श्रीमद भागवत शास्त्र जे आहे ते सर्व आश्रमाकरता सर्व वर्णांकरता लागू आहे. कुठचाही त्यातलं एक वाक्य जे उचलाल कुठचा शब्द उचलाल त्यातला तो सर्व मनुष्य नावाच्या जातीला लागू आहे, मग तो कुठच्याही आश्रमात का असेना. प्रत्येक त्यातलं शिक्षा जी आहे प्रसंग जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला जो मनुष्य आहे आणि जो कुठच्याही एका आश्रमामध्ये आहे त्यांना लागू आहे, म्हणजे आपल्याला समजणं आवश्यक आहे. असं नाही की काही अध्याय गृहस्थांकरता, काही भागवतातले अध्याय संन्यासांकरता, काही ब्रह्मचाऱ्यांकरता आणि काही पुरांकरता आणि काही बायकांकरता, असं नाही. परिपूर्ण अमल सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. असं म्हटलेलं आहे की श्रीमद भागवत जेव्हा लिहिलं सुखमुनींनी सॉरी व्यासदेवांनी त्यानंतर आपलं कलम आहे ना कलम ते तोडून नदीत फेकून दिलं, एवढे तृप्त झाले ते. त्याच्या आधी ते असंतुष्ट होते, मग ते नारद मुनी आले, मग त्यांनी प्रश्न विचारला, मग त्यांनी उत्तर दिलं, मग ते पुन्हा लिहायला गेले आणि ते त्यांनी भागवत लिहिलं आणि त्यानंतर व्यास मुनींनी काही दिलं नाही. ही वॉज हॅपी. त्यांचा अवतार जे उद्देश होता ना अवतार उद्देश तो पण परिपूर्ण झाला. भागवत असं शास्त्र आहे, अतिशय सर्वोत्कृष्ट परिपूर्ण आणि मनुष्यजातीकरता सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे भागवत. आपले आहेत ना भक्ती सदानंद सरस्वती महाराज, ते असं म्हणतात की सर्व शास्त्र जगात सर्व जळून गेली आणि केवळ भागवत उरलं तरीही काही लॉस आलेलं नाही, त्यात सर्व काही आहे. आणि सर्व शास्त्र आहेत पण भागवत नष्ट झालं त्यामुळे अरे बोल, सगळं नष्ट झालं तर जमा आहे, एवढं त्याचं महत्व आहे श्रीमद भागवताचं. येस प्रभूजी. सर्वात प्रथम काय म्हणा तुम्ही, हे सर्व भ्रम आहे. सगळ्यात पहिला गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिला हे असं समजणं म्हणजे पण भ्रम आहे. परंतु चांगल्या भक्तांच्या संगतीत राहिल्यामुळे आजची जी आपण भूमिका स्पष्ट केली ना आयुष्यातली ती भूमिका स्पष्ट झाली. कधी एका काळी एका चांगल्या मुहूर्तावरती भगवंताच्या कृपेने चांगले भक्त लाभले संगतीमध्ये, त्यांच्या संगतीमध्ये आपलं एक भाग्य आहे मोठं आपल्या इस्कॉनमध्ये, की आपल्याला जो कोणी संघ प्राप्त होतो ना तो अतिशय सर्वोत्कृष्ट सिद्धांतामध्ये प्राप्त होतो. आपला सिद्धांत आहे तो आपला आहे म्हणून श्रेष्ठ नाही आहे, तो मुळातच श्रेष्ठ आहे, आपण त्याला स्वीकार केला आहे, एवढंच आपलं भाग्य आहे ते. तर आपण फॉलो करतो म्हणून तो सिद्धांत सर्वश्रेष्ठ नाही आहे, म्हणजे आपण फॉलो करतो म्हणून इस्कॉन महान नाही आहे. इस्कॉन परिवार जो आहे किंवा जो संप्रदाय आहे, तर सिद्धांत जो आहे तो मुळातच सर्वश्रेष्ठ आहे. महाप्रभू चैतन्यानी त्याला सर्वश्रेष्ठ बनवलेलं आहे, आणि तो आपण स्वीकार केला म्हणून आपलं भाग्य आहे, म्हणून आपण करतो ते श्रेष्ठ आहे. तर ते योग्य वेळी चांगल्या प्रामाणिक भक्तांचा संघ लाभला, आणि त्यांच्या संघामुळे ही भावना मनात दृढ झाली की आपण कुठेही असो तरीसुद्धा भगवत प्राप्ती हा जीवनाचा प्रथम उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक रहस्य आहे, ते म्हणजे आपण कितीही पतित असो किंवा कितीही निर्बुद्ध असो किंवा आपलं पूर्वजीवन अतिशय पापमय असो, काही पण सगळं निगेटिव्ह असू दे, तरी पण गुरूंची प्रसन्नता ही भगवंताच्या प्राप्तीची एक गुरुकिल्ली आहे. आणि ते ज्याला कळेल ना तो कुठच्याही आश्रमामध्ये हमेशा यशस्वी राहणार. शरण आपण सर्वच असतो, या जगात आपण सगळे लोक शरण आहोत. काय करू शकतो आपण? आता गर्मी होत आहे, काय करू शकतो? काय पण करा, गर्मी होणारच, पाऊस जेव्हा पडणार तेव्हा पडणारच, तुफान आंधी येणार येणारच. काय करणार तुम्ही? जेव्हा आर्थिक मंदी येणार जगात ती येणारच, तुम्ही काय करू शकता? करता काहीच करू शकत नाही. असे जगातल्या अनेक गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही त्या कधी चाळूच शकत नाही, म्हणजे आपण पूर्ण शरणच आहोत ना. जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये जंगलात आग लागते तेव्हा अमेरिकेचा अध्यक्ष काय करतो? हाताची घडी घालून बसतो आग विजेपर्यंत, नंतर त्यांचं कार्य सुरू होतं, निर्माण काय असेल ते राहत कार्य हो की नाही. आता तिथे उत्तरकाशीमध्ये असताना मी तिकडे कर्णप्रयागमध्ये जंगलात आग लागली होती, अनेक दिवस आग लागली होती, ते विजेच ना कशात परिस्थिती. मग अतिशय एका दिवशी पाऊस पडला तर मला आठवलं, संसार दावा नळले लोका. ॲक्च्युलीला आठवलं, अरे नेक्स्ट डे पेपरला बातमी आली की पाऊस पडला आणि ती आग विजली. तर मनुष्य काय करू शकतो? मनुष्य असहायपणे शरण असतो. मग ते शरण आणि शरणागतीमध्ये काय फरक आहे? कोणी सांगू शकेल? आपण सगळेच शरण आहोत, हेल्पलेस. काय करू शकतो? आमची मुलगी अभ्यासच करत नाही, आमचा मुलगा अभ्यासच करत नाही, आपण काय करू शकतो? काहीच नाही करू शकत. आपला इन्कम एवढाच आहे, आपण तो टी व्ही नाही खरेदी करू शकत, तर काय करू? नाही करू शकत, म्हणजे वी आर हेल्पलेस. ॲक्च्युली आपण सगळ्या गोष्टीमध्ये हेल्पलेस आहोत. माझा लिव्हर काम नाही करत आहे, मला डायबिटीस आहे, किती पण प्रयत्न करा काय करणार? काय नाही करू शकत. माझं हृदय जन्मापासूनच कुंडलीतच दिलेलं आहे की दुर्बल आहे म्हणून, तर ते मी किती व्यायाम करतो किती प्राणायाम करतो परंतु ते हृदय तसंच राहणार. म्हणजे सगळ्या दृष्टीने आपण असहाय आहोत, कर्मिक दृष्टीने असहाय आहोत. आपण जे कर्म केले त्याचे फळं आपल्याला भोगलेच पाहिजेत, किती पण काय पण करा तुम्ही, ती तुम्हाला भोगायलाच पाहिजेत. अंशरूपाने का होईना भक्तिमार्ग आल्यानंतर, पण भोगणं आवश्यकच आहे. अशी अशा सर्व प्रकारे आपण शरण आहोत आणि असहाय आहोत. मग ती वेगळी शरणागती म्हणजे काय? काय उत्तर आहे? येस एनीबडी? शरणागती ही स्वेच्छेने असते. चोराला आपण मारून मुटकून जेल बंद करतो आणि शिक्षा देतो आणि तो बाहेर आला की पुन्हा चोऱ्या करतो, तर ते जेलमध्ये असून शरण नसतो, वाट बघत असतो. इज अ वेटिंग ऑपॉर्च्युनिस्ट. बाहेर पडला की परत चोऱ्या करणार तो. तसं शरणागती, शरणागती म्हणजे स्वेच्छेने स्वीकार केलेली शरणागती. एक मारून मुटकून यमराज पकडणार आणि तुम्हाला कुटणार तो, शेवटी लाथा मारणार तुमच्या बुक्क्याने मारणार तुम्हाला, ती वेगळी शरणागती. ती इच्छेने केलेली नाही आहे, ही स्वेच्छेने स्वीकारलेली शरणागती. आणि ती पण संत पुरुषाची. जो मनुष्य अत्री म्हणजे त्रिगुणातीत आहे, ज्याचं कार्य त्रिगुणातीत आहे, ज्याचं कार्य भगवंताच्या चरणाशी अर्पित आहे, जो स्वतः गुरूंशी समर्पित आहे, अशा व्यक्तीला स्वेच्छेने स्वीकारलेली जी गती आहे तिला शरणागती म्हणतात. आणि ती शरणागती जी आहे ती आपल्याला भगवंताकडे पोचवते. हे शरण असणं भगवंताकडे पोचवत नाही आपल्याला. यू आर हेल्पलेस ओवर देअर, अनविलिंग म्हणजे आपण आपली इच्छा पण नसते. त्याचं रहस्य एवढंच आहे, चांगल्या भक्तांचा संघ. तो भगवंताच्या कृपेने लाभला आणि तुम्ही म्हणाला मग सगळ्यांना कसं लाभत नाही? सगळ्यांना पण तो लाभतोच. जेव्हा मनुष्य मनुष्य म्हणून जन्म घेतो त्याच ठिकाणी त्याच वेळी भगवंत त्याच्या सत्संगाची त्याच्या गुरुची व्यवस्था करतात. मग तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, प्रोविजन इज देअर, अकाउंटमध्ये जमा झालं तुमच्या ते. ज्यावेळी तुम्ही इच्छा कराल तेव्हा तुम्हाला प्राप्त होणार. या जीवनात फक्त दोन प्रकारचे लोक असतात, जे भगवंतांनी दिलेलं प्रोविजन आहे सत्संगाचं आणि गुरूंचं ते स्वीकार करतात, आणि एक ग्रुप आहे तो स्वीकार नाही करत. सिम्पल. पण हे आपल्याला माहीत पाहिजे की जो मनुष्य म्हणून जन्म घेतो त्या माणसाकरता भगवंतांनी जन्माच्या ठिकाणीच एका योग्य गुरुची आणि चांगल्या सत्संगाची व्यवस्था केलेली असते. पण स्वेच्छेमुळे आपल्या इच्छेमुळे तो ती त्याचा त्याप्रमाणे इच्छा नाही करत, कार्य करत नाही, म्हणून त्याला ते लाभत नाही. आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये फरक काय असतो, आपण ते आता समजून घेऊन इच्छेने ते स्वीकार केलेलं आहे. आपण कुठच्या अवस्थेमध्ये आहोत ती दुसरी गोष्ट आहे, पण आपण ॲटलिस्ट स्वेच्छेने ती गोष्ट ग्रहण केलेली आहे आणि मनात इच्छा पण केली की आपल्याला भगवंताकडे जायचं आहे आणि भगवंत प्राप्ती करायची आहे आणि त्याकरता गुरूंना प्रसन्न करायचं आहे. एवढं जर आपल्याला कळलं ना तर आपलं जीवन धन्य आहे. मग सगळ्यांचंच नाव ख्यातीप्राप्त व्हायची आवश्यकता नाही, तुम्ही मोठे महाराज व्हायची आवश्यकता नाही, तुम्ही मीडियम कोणी लोकल प्रसिद्ध आणि तुम्ही जागतिक प्रसिद्ध काही आवश्यकता नाही. हे मापदंड देवाचा नसतोच कुठे कधी पण. किती उदाहरणं इस्कॉनमध्ये आहेत, त्या माताजी होत्या ना त्या, त्यांचं नाव काय गं, ते कुसुम सरोवरच्या माताजी, त्या गुरु रत्न मंजिरी माताजी, त्यांना कोणी ओळखत नव्हतं, पण त्या अशा प्रकारे भगवंताकडे गेल्या ना, अगदी त्या गोपीभावातच गेल्या होत्या लास्ट स्टेजला असताना कॅन्सरच्या, गोपीप्रमाणेच बोलायच्या त्या की मी फुलं वेचते आहे, मी सध्या आता राधारणीच्या सेवेमध्ये आहे, मी तिकडे आहे इकडे आहे, असं ते बोलायचे त्या गोष्टी. एंडमध्ये ज्या अतिशय वेदनित होत्या त्या शरीराच्या कॅन्सरच्या, आणि त्या त्याच्या आधी जगामध्ये कुठेही प्रसिद्ध नव्हत्या. म्हणजे याचा अर्थ भगवत प्राप्ती होण्याकरता तुम्हाला जगामध्ये भक्त म्हणून प्रसिद्ध व्हायची गरज नाही, अजिबात गरज नाही. तुम्ही कुठे आहात तिकडे राहू शकता, सिम्पल. तुमची चेतना कुठे आहे त्याप्रमाणे भगवान तुम्हाला दर्शन देणार. तर तुमच्या प्रश्नाचं एकदम सोपं उत्तर काय, चांगल्या भक्तांचा संघ. आणि आपलं भाग्य होतं की आपल्याला ते लाभलं आणि आजही लाभलेलं आहे आणि आजही मिळतं, ते आपण घेत राहायला पाहिजे. मग ती आपोआप शरणागती मनात उत्पन्न होते. आणि कसं माहिती का, सत्संगामध्ये काय होतं, ही भूमिका जी आहे ना ती एकदम स्पष्ट होते मनामध्ये. असं नाही की नॉलेज सगळ्यांना नाही आहे, सगळ्या नॉलेज सगळं वाचतात लोक ऐकतात वगैरे, पण ही भूमिका मनात स्पष्ट झाली पाहिजे की माझ्या जीवनाचा उद्देश भगवत प्राप्ती आहे आणि त्याकरता जे काय आवश्यक आहे ते करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी केलंच पाहिजे. प्रधान टॉप प्रायोरिटीवरती भगवंत असले पाहिजेत आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांचे भक्त आणि त्यांची सेवा असली पाहिजे. मग हे सगळे ना यक्कश्ची जीवादीमधून सुद्धा हे दिव्य गुण असे प्रकट होतात. लोखंड कितीतरी बेकार असेल त्याच्यासमोर समोर लोहचुंबक आला तर कसं एकदम बदलतं, ते बदलतं की नाही. मग लोखंड कसं का असेल, पण लोहचुंबक जर चांगला त्याला मिळाला व्यवस्थित तर ते लोखंड बरोबर त्याच्या दिशेने आपलं आपलं जीवन बदलतं. तसं आपण आत्मा म्हणून मुळात शक्तिशाली आहोत सर्वजण. कुठचाही आत्मा, तुमचा आत्मा माझ्याहून श्रेष्ठ, माझ्याहून तुमच्याहून श्रेष्ठ, आणि तुमचा ए ग्रेड माझा बी ग्रेड, तुमचा सी ग्रेड आणि माझा आत्मा ए प्लस ग्रेड, असं काय नसतं. सगळ्यांचा आत्मा एकच ग्रेडचा असतो आणि सगळ्या आत्म्यांना इक्वल संधी असते भगवंताची भक्ती आणि प्रगती करायची. पण कुठचा आत्मा ही गोष्ट अधिक गंभीरतेने घेतो त्या आत्म्याचा प्रकाश जास्त लोकांना दिसतो. आपले गुरु महाराज जे आहेत त्यांचा पण आपला आपल्या आपल्यासारखा आत्मा आहे, त्याच आकाराचा आहे, सच्चिदानंद आत्मा आहे. पण त्यांच्या सत्संगामध्ये किती मोठी अनुभूती प्राप्त होते, किती मोठा साक्षात्कार होतो माणसांना त्यांच्या संघामध्ये. आणि आपण 50 तास बोलतो आणि लोकांच्या काय ओळखाठो फडक पडत नसतो. त्याचं रहस्य आहे की सत्संग आणि शरणागती. आपल्यामध्ये असूया असणे तेव्हा आपण कृत्रिमरित्या अनसूया आहोत असे वागण्याचा प्रयत्न करतो. तुमचा इंग्लिश मी मराठीत अनुवाद करत आहे. आपल्यामध्ये असूया असते तेव्हा देखील आपण कृत्रिमदृष्ट्या अनसूया असल्याचा म्हणजे नाटक करतो. पण तसं कृत्रिमरित्या वागण्यामुळे अस्वस्थता अनुभवाला येते. मग खरेच अनसुया कसे व्हावे म्हणजे रिअली कसं व्हावं, असूयेपासून मुक्त व्हावं. हे जे विकार आहेत ना आपल्या आयुष्यातले, असूया आहे, क्रोध आहे, कामवासना आहे, लोभ आहे, ह्या सगळ्यामध्ये असूया सगळ्यात वाईट आहे. कारण गोपींनी पाच विकारांना भगवत सेवेमध्ये लावलं. त्यांच्यामध्ये भगवंताकरता कामवासना होती, त्यांनी भगवंतामध्ये लीन केली आणि त्या शुद्ध झाल्या. लोभ क्रोध सर्व भगवंतामध्ये अर्पण केलं त्यांनी. पण असूया ही अशी गोष्ट आहे ना, ती भगवंताच्या सेवेमध्ये आपण लावू शकत नाही, वापरू शकत नाही. हनुमंताला क्रोध आला, त्यांनी लंका जाळून टाकली, पण त्या क्रोधाचा उपयोग भगवंत रामाच्या सेवेत त्यांनी अर्पण केला. म्हणजे क्रोधाला त्यांनी राम कॉन्शियस करून टाकला. पण असूयेला आपण भगवत चेतनामय करू शकत नाही. म्हणून ह्याकरता कसं काय करायचं होतं मग, भगवंताच्या विषयामध्ये रुची निर्माण करणे हाच एक मार्ग आहे त्याच्यामध्ये. कारण तुम्ही समजा अनसुया प्रोग्राम केला होता, अनसुया सेमिनार, 7 days फ्री कोर्स टू गेट फ्री ऑफ अनसुया, असं काही अनसूया जात नसते. ते फक्त पद्धती समजण्याकरता आपण समजू शकतो, पण असा कुठचाही कोर्स नाही आहे जो केल्यामुळे आपण अनसुया होऊ शकतो. त्याच्याकरता भगवत नाम, भगवत सेवा, भगवत भक्त सेवा याच्यात रुची निर्माण करणं आवश्यक आहे. ते आपण जेव्हा करू ना मन लावून, तुम्हाला तर खरोखर वाटत असेल ना, ज्याने कोणी प्रश्न दिला आहे, तुम्हाला तर खरोखर वाटत असेल की मला असूया द्वेष यातून मुक्त व्हायचं आहे, तर तुम्ही तितक्याच गांभीर्याने भगवत नाम, भगवत श्रवण, भगवत सेवा आणि भगवत भक्त सेवा, गुरुसेवा याच्यामध्ये अतिशय याच्यामध्ये पूर्ण मन गुंतवायला पाहिजे. जितक्या तीव्रतेने तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यामध्ये ईर्ष्या आहे, तितक्या तीव्रतेने तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवत सेवेमध्ये, भगवत भक्तांच्या सेवेमध्ये मन लावलं पाहिजे. आणखीन मला तर आता आठवत आहे बोलता बोलता की ज्या भक्ताबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असूया वाटत असेल, आपल्याला कळतं ना की ह्यांना बघितलं की मला खूप असूया उत्पन्न होते, की असं त्यांनाच का मला का नाही, असं आपल्याला माहीत असतं ना की अमुक अमुक लोकांबद्दल मला असूया वाटते, तर आवर्जून जाऊन त्या लोकांची आपण सेवा करायला पाहिजे नम्रतेने. ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला असूया वाटते त्या व्यक्तींची आपण मनपूर्वक मनोभावे सेवा केली पाहिजे, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या असूयेतून मुक्त होतो, असं संतांचं गुरु महाराजांचं म्हणणं आहे. त्यामुळे नकली तर वागायची गरजच नाही, भक्ताने कधी नकली वागू नये कुठच्याच बाबतीमध्ये. कारण कलियुगाचं सगळ्यात मोठं जे दोन लक्षणं आहेत त्यातलं एक लक्षण आहे ढोंग. एक ढोंग आहे दंभ आणि एक आहे कलह, भांडणखोर प्रवृत्ती. तर ते जर आपल्याला नष्ट करायचं असेल, म्हणजे कलीच्या प्रभावातून मुक्त व्हायचं असेल, तर आपल्याला हरिनामाचा आश्रय घेणं आवश्यक आहे. हरिनामच आपल्याला कलियुगाच्या प्रभावातून मुक्त करू शकतं, कली संतारण करू शकतं हरिनाम. त्यामुळे ढोंग करायची आवश्यकता नाही, परंतु आपल्यात जर अनुसूय असेल ना तर एका दुसऱ्या भक्तांना सांगा नम्रपणे की मला ना अशी अशी असूया आहे ह्या या व्यक्तीबद्दल, मला ते सहन होत नाही, मला मदत करा, मला माहिती आहे हा रोग आहे मला लागलेला, पण मी असाह्य आहे, मला मदत करा. आपण कसं म्हणून डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर मेरो कॅन्सर हो गया आहे, पता नहीं क्या करना है, आपके शरण में जा रहा हूँ, आप ट्रीटमेंट करो मेरा. तसं आपण एका दुसऱ्या जगजाहीर करायची गरज नाही, पण एका दुसऱ्या भक्तांकडे जाऊन ते नम्रपणे विश्वासू व्यक्तीकडे व्यक्त केलं पाहिजे. आणि ती क्रिया जी आहे ना, त्यांना जाऊन सांगण्याची की प्रभूजी मला ना ह्यांच्याबद्दल अनुसूया असूया वाटते खूप, ही क्रियाच भगवंताला इम्प्रेस करते की तुम्ही स्वतःतला एवढा मोठा दोष जो आहे तो इतक्या ओपनपणे एका व्यक्तीकडे व्यक्त करत आहात, हीच तुमच्या म्हणजे रोगमुक्त व्हायचा पहिली पायरी आहे. ते एकाच पायरीमध्ये तुम्ही रोगमुक्त होऊ शकता आणि मग त्यांच्या निर्देशाखाली तुम्ही त्या भक्ताची मदत सेवा करा ज्याची तुम्हाला असूया वाटते. मग तुम्ही हळूहळू मुक्त होणार. गुरु महाराजांचा आपल्याला प्रत्यक्ष संघ प्राप्त होत नाही तर आपण गुरुजींना कसे प्रसन्न करू शकतो? ही सगळ्यांची समस्या आहे. तर गुरु महाराजांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे लावून घ्या पंखा, लावा, चालू करा. ते दार पण उघडू शकता, मागचं उघडा उघडा. तर हा प्रश्न जो आहे ना, हा आपल्याला कधीकधी अज्ञानामुळे भक्तीपासून परावृत्त करू शकतो. झालं? सांगू? ओके. कारण गुरु महाराजांनी स्वतः प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कारण हा अनेकांचा प्रश्न आहे की सर्वांनाच गुरु महाराजांचा संघ प्राप्त होऊ शकत नाही किंवा व्यक्तिगत सेवा प्राप्त होऊ शकत नाही. तर गुरूंनी स्वतः असं म्हटलेलं आहे की माझी जी प्रवचनं आहेत जी मी देतो पब्लिकली, म्हणजे चौपाटी मंदिरामध्ये किंवा कुठे पण देतो, ती प्रवचनामध्ये जे काही असतात उपदेश, ते माझ्या सर्व शिष्यांकरता लागू असतात. आणि त्यात दिलेले जे उद्देश आहेत त्याचं पालन करणं ही माझी सेवा आहे. तो माझा वैयक्तिक संघ पण आहे आणि त्या प्रवचनामध्ये दिलेल्या ज्या आज्ञा आहेत ती पालन करणे ही माझी व्यक्तिगत सेवा पण आहे. आणि ही एक झालं उत्तर. दुसरं उत्तर म्हणजे त्यांचे जे भक्त आहेत ज्यांना काही कर्मधर्म संयोगाने प्रत्यक्ष आज्ञा मिळाल्या गुरूंच्या काही गोष्टीने की तुम्ही हे मंदिर उभारा किंवा हा प्रोजेक्ट सुरू करा, हे गोपाल गार्डन सुरू करा किंवा भक्तिवेदांत हॉस्पिटल सुरू करा, अशा काही लोकांना आज्ञा मिळाल्या काहीच्या आधीच्या काळामध्ये, तर त्यांना मदत करणे, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये सेवा करणे त्यांची, हे पण गुरुजींचा प्रत्यक्ष संघ करण्यासारखं आहे. अल्टिमेटली संघ दोन प्रकारचा असतो, एक म्हणजे बापू आणि एक म्हणजे वाणी. मला माहिती आहे हा प्रश्न ज्याने विचारला त्याला माहिती आहे का की गुरु का संघ नाही मिळता आहे तो क्या करना चाहिए. त्यांना हे माहीत पाहिजे की गुरूंचा संघ दोन प्रकारचा असतो. एक प्रत्यक्षात ते इथे बसले येऊन आणि तुमच्याशी बोलले, तुम्ही त्यांना खाऊ घातलं किंवा कपडे धुतले त्यांचे, हे एक वैयक्तिक संघ आहे. पण तो अतिशय दुर्लभ आहे, सगळ्यांना प्राप्त होतो असं नाही. आणि तो मिळाला तरीसुद्धा ज्यांना कोण मिळता फार कमी काळाकरता मिळतो. दुसरा त्यांचा संघ असतो वाणी, त्यांच्या उपदेशातून त्यांची सेवा करणं. तुम्हाला सांगतो मी, प्रभुपादांच्या जीवनामध्ये असे अनेक शिष्य होते प्रभुपादांचे जे प्रभुपादांना प्रत्यक्षात कधीच भेटले नाहीत. तुम्हाला पटेल गोष्ट ही, पूर्ण आयुष्यात ते प्रभुपादांना कधीच भेटले नाहीत. मग तुम्ही मला दीक्षा कशी झाली? त्यांना पोस्टातून दीक्षा दिली गेली, पोस्टातून एनवलपमध्ये टाकून जप केलेली माळ दिली गेली आणि एक चार लाईनचं पत्र की अमुक तमुक तू, तुझं नाव हे आजपासून आणि तू माझा शिष्य, असं पत्र त्याला मिळालं. आणि त्यांनी फक्त त्यांची प्रवचनं टी व्हीवरती किंवा रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये पाहिली आणि त्यांच्या भक्तांच्या मार्फून त्यांची आज्ञा ऐकली आणि कुठेतरी जगाच्या कुठल्या टोकामध्ये कुठेतरी सेवा करत राहिले. आपले गुरु महाराज म्हणजे आमचे परमपूज्य राधानाथ महाराज, त्यांना पण केवळ 2 का 3 वेळा प्रभुपादांचा संघ प्राप्त झाला. एकदम मी पुस्तक वाचलं त्यांचं, एकदम पहिल्यांदा भेटले होते क्रॉस मैदानमध्ये, त्याच्यानंतर वृंदावनमध्ये भेटले, त्याच्यानंतर एकदा न्यू वृंदावनमध्ये आले होते तेव्हा ते पहाडावरती सेवा करत होते, तेव्हा एकदा मिळालं. आणि मला वाटतं आणखी एकदा काहीतरी मिळालं असणार. पण हे 3 प्रमुख सत्संग त्यांचे प्रत्यक्षामध्ये, त्याच्यानंतर त्यांना कधीही संघ मिळाला नाही. निरंजन महाराज त्यांना पण अति एकदाच 2 त्यांना संघ प्राप्त झाला, त्यांची पण दीक्षा पत्राने झाली. असे इस्कॉनमध्ये खूप लोक आहेत. आता आपण ह्या मोठ्या लोकांना ओळखतो पण अशी खूप लोक अशी प्रसिद्ध नाही आहेत, त्यांना पण संघ कधीच लाभला नाही प्रभुपादांचा. पण आणि आपले गुरु प्रभुपाद स्वतः त्यांचा संघ त्यांना किती माळ प्राप्त झाला त्यांच्या गुरूंचा संघ. मी प्रभुपाद लिहिल्यामुळे वाचा, 4 वेळा, फक्त 4 वेळा पण त्यांचं महात्म्य असं आहे प्रभुपादांचं की त्यांना एका संघामध्ये जी आज्ञा प्राप्त झाली त्यांनी त्याच्यावरती आयुष्यभर चिंतन केलं, आयुष्यभर चिंतन केलं त्या एका गोष्टीवरती. आणि तीच एका पहिल्या संघात प्राप्त झालेली जी आज्ञा आहे त्याचं आयुष्यभर चिंतन करून त्यांनी आयुष्यभर त्याचं पालन करण्याचा प्रयत्न केला. तर याचा अर्थ असा होतो की गुरूंना प्रत्यक्ष भेटलं तरच संघ होतो हाही चुकीची समजूत आहे. असं म्हणतात की राजाच्या सिंहासनावरती एक ढेकूण असतो, ढेकूण, तर तो राजाच्या सिंहासनावर बसल्यावर राजा बनतो का? नाही बनू शकत. त्याची प्रवृत्ती काय असते? रक्त शोषण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे राजाच्या मखमली सिंहासनावर तो बसला असेल तर राजा तो बनू शकत नाही. त्याचप्रकारे गुरूंच्या जवळ बसलं की आपण महान संत होऊ ही कल्पना चुकीची आहे. गुरूंच्या संगतीमध्ये कायम राहिलंसुद्धा तरी तुम्ही एकदम भ्रष्ट भक्त असू शकता, कारण शेवटी शरणागतीचं जे असतं ना कनेक्शन तेच कुठच्या भक्ताला महान बनवतं. आणि शरणागती म्हणजे काय? त्यांच्या आज्ञेचं पालन करणे. जो भक्त त्यांच्या दिवसभर त्यांच्या शरीराशी चिकटून असतो त्याला देखील, आणि जो अनेक करोडो मैल दूर त्यांच्यावर असतो त्यालासुद्धा, दोघांनाही गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं आवश्यक आहे. आणि गुरूंच्या आज्ञेचं पालन करणं हे गुरूंच्या एकदम निकट उत्कट संघ आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा अमेरिकेला गेले तेव्हा ते म्हणतात की मी कधीही एकटा नव्हतो, प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर गुरु महाराज होते. आणि ते 33 साली निघून गेले होते जगातनं, हे 65 साली अमेरिकेत जात होते. म्हणजे किती वर्ष झाली? 33 वर्षानंतरची गोष्ट आहे ती. तरी त्यांचं काय म्हणणं होतं की मी कधीही अमेरिकेत एकटा नव्हतो, कायम माझ्याबरोबर गुरु महाराज होते. त्यामुळे गुरुमहाराजांचा संघ जो आहे तो केवळ त्यांच्या आज्ञापूर्तीमध्येच होत असतो. ज्यांना त्यांचा शारीरिक संघ लाभला आहे आणि ज्यांना लाभला नाही आहे, त्या दोघाही व्यक्तीकरता त्यांच्या आज्ञेचं पालन हे सर्व उत्कट संघ आहे त्यांचा. आणि त्यांची आज्ञा काय आहे? ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, हे सगळे प्रश्न आहेत, प्रत्येक व्यक्तीला त्यांनी एक आज्ञा दिलेली आहे. दिले की नाही? 16 माळा रोज नियमितपणे ध्यानपूर्वक करावी, करावे, कराव्या. 4 नियमांचं पालन करावं, नियमित शास्त्राचं अध्ययन करावं, भक्तांचा संघ करावा, भक्तांची सेवा करावी, प्रसाद ग्रहण करावा, हॉटेलमध्ये खाऊ नये, रेस्टॉरंटमध्ये खाऊ नये, हे सगळ्यांना आज्ञा दिलेली आहे. ती आज्ञा पण तुम्हाला आयुष्यभर पुरेशी आहे त्यांचा संघ करण्याकरता. दासानुदास भावामध्ये परंपरेची सेवा करणे, भगवंताची सेवा करणे, भक्तांची सेवा करणे, अशा अनेक आज्ञा त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतरसुद्धा त्याच्या पलीकडच्या आज्ञा खूप त्यांनी त्यांच्या प्रवचनात दिलेल्या आहेत. तर ज्या कोणाला वाटत असेल की आम्हाला गुरूंचा संघ मिळत नाही, त्यांची प्रवचनं ऐका रोज, रोज एक प्रवचन ऐका, त्याच्या नोट्स बनवा आणि त्या पालन करायचा प्रयत्न करा. तुम्हाला कधी वाटणार नाही की तुम्ही गुरूंपासून दूर आहात. काही लोकांना वाटतं की आम्हाला खूप संघ प्राप्त होतो गुरूंचा, होतो वर्षांना काही दिवस होतो, पण आता अलीकडे तर अनेक वर्ष झाली असं आम्हाला संघ. आम्ही फक्त आता पूर्वीच्या आठवणीवर जगतो आम्ही आता आजकाल, की त्या काळामध्ये जेव्हा फक्त 22 भक्त होते तेव्हा कसे आम्हाला गुरु भेटायचे, त्यांच्या रूममध्ये आम्ही कसे तासन तास बसायचो. आता आम्ही त्या फक्त आठवणीवर जगतो आणि आज आम्हाला तो संघ मिळत नाही. तुम्ही जितके दूर आहात तेवढे आम्ही पण दूर आहोत आता. परंतु मला स्वतःला असं कधी वाटत नाही की मी गुरूंच्या दूर आहे, कारण गुरूंनी जी काही आज्ञा दिलेली आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ती पालन करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. शिष्याचं कर्तव्य असं नाही की अरे क्या फायदा, दीक्षा लिया गुरु कभी नाम भी जाणते नाही आम्हाला, कधी भेटत पण नाही, कधी संघ नाही, कधी दोन वाक्य बोलू शकत त्यांच्याशी, हे कसलं गुरु शिष्य असं आपल्याला वाटतं. म्हणजे त्याला अजून कळलेलंच नाही की हे संबंधाचा अर्थ काय आहे, त्याची गहराई काय आहे. तर इन शॉर्ट उत्तर मिळालं असं माझी माझी अपेक्षा आहे. तर तुम्ही असं कधी समजून घेऊ नका गुरु आमचे खूप दूर आहेत आणि आम्हाला कधी भेटणं शक्यच नाही. गुरु शिष्याचं नातं जे आहे ते अतूट आणि आध्यात्मिक नातं आहे, ते भौतिक नातं नाही. तुम्ही किती जवळ त्यांच्या आहात, त्यांच्याशी किती बोलता फोन करून आणि किती जवळजवळ त्यांच्याशी राहू शकता, हे हे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचं मापक नाही. नॉट नेसेसरी की यू आर व्हेरी ॲडव्हान्स्ड इफ यू आर क्लोज टू गुरु फिजिकली. गुरूंची आज्ञा जी जो व्यक्ती मन लावून निरपेक्ष भावनेने त्यांची आज्ञा पालन करतो तो सर्वात प्रगत भक्त असतो. ब्रह्मचारी लोकांना पाहून असं दिसतं की किती पण सेवा केली तर ते थकत नाहीत आणि आम्ही गृहस्थ थोडी सेवा केली थकून जातो. हे कसं काय मॅनेज करायचं? याचं एकच वाक्यात उत्तर आहे, ते म्हणजे आपण गृहस्थ खूप आसक्तीमध्ये बुडलेलं असतो. पैशाची आसक्ती, पोरांची आसक्ती, हे घरातलं जे सुख जे आहे, सुख आहे ना ते जे ब्रह्मचाऱ्यांना आपल्याला मिळतं, हे आपण त्याच्यामध्ये खूप डुबलेलं असतो म्हणून आपण थकतो. सिंपल. भोग ही अशी क्रिया आहे जी सगळ्यांना थकवते. तो भोग जर संन्यासाने घेतला ना तो पण थकणार लगेच. भोगापासून निवृत्ती हे अफाट शक्तीचं रहस्य आहे. आणि जसजसं तुमचं गृहस्थ जीवन पुढे पुढे जाईल आणि जसजसं तुम्ही ह्या भोगापासून हळूहळू का होईना निवृत्ती घ्याल, तेव्हा तुम्हाला आतून नवनवीन नवनव्या मान आध्यात्मिक शक्तीचा अनुभव येईल. हां त्यामध्ये एक मिनिट पकडा जरा, हे पकडा ना, याच्यामध्ये प्रवृत्ती निवृत्तीचं एक वर्णन आहे, जरा तुमचं वाचतो जरा. हां हां, निवृत्ती आपल्या ऐहिक कौटुंबिक ज्या गतिविधी आहेत ना त्याच्यामध्ये आसक्ती न ठेवता, नीट ऐका सगळ्यांनी, आपल्या या ऐहिक जीवनातल्या कौटुंबिक जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये आसक्ती न ठेवता जेव्हा एक व्यक्ती भगवंताला प्रसन्न करण्याकरता भगवत उपासना करते तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनंत ऊर्जा उत्पन्न होते आणि त्याची जी काही कर्तव्य आहेत ते स्वतः भगवंत पूर्ण करतात. हे मी तुम्हाला सांगितलं, आधी सांगितलं ना, सांगू पुन्हा सांगू. आपल्या कौटुंबिक ज्या गतिविधी आहेत जर आपण कर्तव्य म्हणतो किंवा कार्य म्हणतो त्या कौटुंबिक कार्यामध्ये आसक्त न राहता, असं म्हणत नाही की तुम्ही करूच नका आणि पळून जा त्यातनं, असं नाही म्हणत आहे. पण आसक्त होऊन करणं आणि कर्तव्य म्हणून करणं यात फरक आहे. अगदी त्यामध्ये पूर्णपणे आसक्त होऊन करणं आणि बद्ध होऊन राहणं हे वेगळी गोष्ट आहे आणि कर्तव्य म्हणून करणं ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे कर्तव्य म्हणून करणं आसक्त न होता आणि भगवत उपासना करत राहणं, अशा व्यक्तीला निवृत्त व्यक्ती म्हणतात. आणि अशा निवृत्त व्यक्तीच्या जीवनामध्ये जी काही कर्तव्य आहेत ती स्वतः भगवंत पूर्ण करतात त्याच्याकरता. हिज ऑब्लिगेशन्स आर कम्प्लीटेड बाय गॉड हिमसेल्फ. आणि प्रवृत्ती म्हणजे ज्यांचा जीवनाचा उद्देश इंद्रिय भोग आहे उसको कोल्लू का बैल कहते हैं. तो जीवन जीव आयुष्यभर आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता आणि भोग घेण्याकरता मेहनत करत राहील करत राहील करत राहील आणि तरी पण त्याला इतकं मेहनत केल्यावरसुद्धा समाधान प्राप्त होत नाही आणि तो कर्मबंधनाच्या आसक म्हणजे बंधनामध्ये पूर्णपणे बुडून जातो आणि जन्मजन्मांतर पुन्हा 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 येत राहतो. हरे कृष्णा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. त्याचं उत्तर मिळालं ना तुम्हाला? प्रयत्नपूर्वक सांसारिक जीवनातून आसक्त न होता त्यांना मुक्त व्हायचा प्रयत्न करा. आणि त्याचा एकच उपाय आहे ते आपणहून कोणी स्वतःहून निवृत्त होऊ शकत नाही. भगवंताच्या चरणामध्ये आयुष्य व्यतीत करायचं हे एकच सिक्रेट आहे विरक्तीचं. विरक्तीचं सेक्रेट कोणी सर्टिफिकेट नाही आहे. विरक्ती सेपरेट कोर्स नाही विरक्तीचा. देर इज नो सेपरेट युनिव्हर्सिटी फॉर विरक्ती. हां, भगवत भक्ती हा एकच मार्ग आहे. भगवत भक्ती ज्याची होते त्याचा आपोआप जगातून निवृत्ती प्राप्त होते. ओके, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. जर आपल्या दररोजच्या संबंधामध्ये एखादा व्यक्ती आपल्याला एखादी व्यक्ती आपल्याला भगवंताच्या भक्तीपासून दूर नेत आहे परंतु आपण त्या व्यक्तीचा संग टाळू शकत नाही तेवढं आपण काय करू शकतो. माझी अशी अपेक्षा अशा आहे की हा तुमचा नवरा नसावा. आय होप किंवा बायको नसावी, सॉरी नवरा किंवा बायको नसावी, कारण ते म्हणजे मग भारत कठीण प्रश्न होतो तो. जर त्या व्यक्तीचा संघ आपण टाळूच शकत नाही तर काय करावं, तर त्याला म्हणजे आपण म्हणतो ना एक असतं विष आणि एक असतं त्याचा उतारा, है ना. आपण एक साप चावला की त्याचा उतारा करतो की नाही, उतारा जितका प्रभावी तेवढं विष निष्प्रभावी, हो की नाही. तुमचा उतारा जो आहे अँटीडोट त्याला म्हणतात, अँटी वेनम, ते जे आहे तो संघ आहे भक्ताचा. एक जर कुसंगती असेल तुमच्या दृष्टीने, ही तुम्हाला वाईट वाटते किंवा दुःख होतं या गोष्टीचं, तर त्याला कव्हर करण्याकरता तुम्ही 10 पटीने संघ केला पाहिजे. मग ऑटोमॅटिक त्या संघाचा परिणाम कमी दिसतो आणि जास्त संघ जो केला भक्ताचा त्याचा परिणाम जास्त दिसतो. आणि त्या दृष्टीने हा जो संघ आहे हे तुच्छ बनतं, म्हणजे इनसिग्निफिकंट बनतं. फर्स्ट थिंग म्हणजे हा संघ टाळता येणं नंबर वन, चांगली गोष्ट आहे टाळता आलं तर, पण टाळता येणं शक्य नसेल तर ते कमीत कमी करणं, त्यात कमीत कमी मन लावणं किंवा दुर्लक्ष करणं किंवा जास्त गंभीरपणे न घेणं, पण त्याचबरोबर तुम्हाला पॉझिटिव्ह संघ करणं आवश्यक आहे, नाहीतर विनाश निश्चित आहे. तर कर्मधारय संयोगाने बायको तशी असेल किंवा नवरा तसा असेल किंवा मुलगा तसा असेल तर तुम्ही काय करू शकता, पण तुम्हाला भक्तीपासून कुठचीही भौतिक गोष्ट रोखू शकत नाही असं रूप गोस्वामी सांगतात. ज्याला भक्तीची प्रगती करायची आहे त्याला या जगातली कुठचीही भौतिक वस्तू रोखू शकत नाही, कुठचंही नातं, कुठचीही घटना, कुठची स्थिती त्याला रोखू नाही शकत. त्याला एकच उपाय, सत्संग. सत्संगाचा डोस वाढवा मग कुसंगतीचा दोष जो प्रभाव आहे तो आपोआपच कमी होतो. ओके, नेक्स्ट. आपने कहा ग्रस्त आश्रमामध्ये भक्त अपराधाची संभावना आणि अज्ञानापोटी आपल्यातून अपराध होतो आणि आपल्याला ते कळत पण नाही, त्याचं कसं करावं. भौतिक जीवनामध्ये आसक्ती हे अपराधाचं मूळ आहे. आपण अपराध केव्हा करतो, जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी आसक्ती असते त्यातून अपराध होतात. एक अशी भगवंताच्या विरहित अशी आपल्या मनात इच्छा असतात, त्या पूर्ण करण्याकरता म्हणून आपण मध्ये अपराध करत असतो. म्हणजे कसं, आपण सगळे बाहेरनं आलेले भक्त आहोत, म्हणजे आपण जगातली माणसं आहोत, आपण काय स्वर्गातनं पडलेली माणसं नाही आहोत, आपण या जगाचीच माणसं आहोत. आणि या जगामध्ये लोकांमध्ये जे विकार असतात ते आपल्यामध्ये पण होते आणि आहेत, आणि आपण आता भक्तीमध्ये असे संघामध्ये आलेलो आहोत आणि काहीतरी आपण करतो, जप करतो, संघ करतो, काही दीक्षा घेतो, काही का सेवा करतो वगैरे. म्हणजे आपण कसे, एक पेशंट रस्त्यावरती खोकत फिरतो आहे आणि एक पेशंट खोकतो आहे पण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आणि दोघंही आता खोकत आहेत परंतु एक डॉक्टरच्या खाली ॲडमिट आहे, तो आज ना उद्या बरा होईल. ओके, पण ह्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण पूर्ण बरे झालेलो नाही आहोत, इलाज करत आहोत आणि अजूनही दोष आहेत, रोग आहेत, त्या काळामध्ये अपराध टाळण्याचं एकच काम आहे, एकच आहे, साधना मजबूत करणं आणि नियमितपणे भक्तांची माफी मागत राहणं. आपण बघा कसं वांछा कल्पतरू व्यश्च कृपा सिंधू बेवच रोज करतो, हां, कारण कधी कधी अपराधेशी वस्तू आहे ना, आपण इच्छा करत नाही त्याची, पण ते होतो आपल्या हातून न जाणतेपणे. तर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्या हातून अजाणतेपणी अपराध होत आहे, असं तुम्हाला खरोखर वाटत असेल, नुसता लिहिण्याकरता म्हणून नाही, मनापासून वाटत असेल, तर भगवंताच्याकडे प्रार्थना करा की भगवंता मला कळू द्या की माझ्या हातून काय अपराध होतो आहे आणि कोणाचा होतो आहे, मला त्यांची माफी मागायची. मला आता माहीत नाही की माझ्या असं असं करण्यामुळे कसं कसं लोकांना वाटतं मला ठाऊक नाही, तर तुम्ही येण्याकडनं प्रकारे मला भगवंता दाखवून द्या की मी ह्याचा अपराध केला, मी ह्यांचा अपराध केला, आणि मला त्यांना माफी मागू द्यायची संधी पण द्या, असे भगवंताला प्रार्थना करा. कसं आहे त्यांना, काही गोष्टी अशा असतात ना की त्या तर्कसदृष्टीने आपण नाही उपाय करू शकत. शेवटी उरते ती प्रार्थना. जेव्हा मनुष्य भक्तीमध्ये किंवा कुठेही असहाय होतो ना, तेव्हा भगवंताची करुणा भागणे हा एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. कारण आपण जे करू शकत नाही ते भगवंत करू शकतात. व्हॉट यू कॅनॉट डू, व्हॉट यू कॅनॉट इमॅजिन टू डू, कृष्णा कॅन डू. तुम्हाला असं वाटत असलं की मला माहितीच नाही मी कोणाचा अपराध केला आहे, पण मला सांगतात लोक की खूप लोक तुमच्याहून रागावले तुमच्यावरती, तर तुम्ही भगवंताची करुणा भागा. आणि त्याचबरोबर एक दोन भक्तांना पण विचारत राहा, प्रभूजी तुम्ही ना संकोच करू नका, मला काय वाटेल, मला बिंदास सांगत राहा तुम्ही माझ्याकरता जे काय योग्य असेल ते. आणि त्यांना बोलू पण द्या मग, नाहीतर मग तुम्ही जरा सांगाल की प्रभूजी आणि माताजी तुम्ही सांगा मला, आणि ते काय बोलले तुम्हीच रागवणार लगेच. अशा कशा माताजी बोलल्या नाही, त्यांना तुम्ही जर ती मुभा दिली असेल की तुम्ही काही सांगू शकता मला, म्हणजे काय पर्वा करू नका मला काय वाटेल, मग त्यांना बोलू पण द्या कधी पुढे भविष्यामध्ये. नाही तर पहिल्याच वेळी ते काय बोलतील त्यांना पण असं काय लगेच तोंडात मारल्यासारखं वाटलं, कुठून याला बोलले मी, असं नाही वाटलं पाहिजे. कसं माहिती आहे का, भक्तीमध्ये ना ढोंग नाही करायचं कधी, जो कुछ है सिंपल रखने का. भगवंतांना ब्रजवासी का आवडतात, कारण ते एकदम सिंपल सरळ हृदयी असतात. त्यांच्यामध्ये कुठेच आत बाहेर वेगळं काही नाही, काही नाटक नाही, काही ढोंग नाही, कुठेही ड्रामाबाजी नाही कुठेच. जे काय आहे ते स्ट्रेट, जे काय असेल ते तसं पाहिजे, ट्रान्सपरंट पारदर्शी जीवन पाहिजे आपलं. आपण भले नवे भक्त असू, जुने भक्त असू, कसे पण काय पण असू, जिथे असू तिथे एकदम पारदर्शी असायला पाहिजे, सिंपल हार्ट पाहिजे आपलं. त्या व्यक्तीला भगवंत खूप पसंत करतात, त्याच्यावर भगवंत खूप कृपा करतात. हमारे रिलेटिव अगर भक्त नहीं है तो क्या हम उनके फंक्शन में जा सकते हैं? क्यों ब्रजेश्वरी, जा सकते हैं कि नहीं जा सकते? कसं आहे माहिती आहे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशी भक्ती करत आहात ते एकदम ठळकपणे लोकांना दिसलं पाहिजे. आपण दाखवण्याकरता भक्ती करायची नसते, पण जे काय करायचं आहे ना ते एकदम असं पूर्ण विश्वासपूर्वक करायचं असतं, लपून छपून किंवा असं मॉनिप्युलेटेड किंवा असं काहीतरी. जे आहोत ते आहोत, जो कर रे वो करेंगे, असं एकदम मस्त राहायचं. त्या ठळकपणामुळे ना लोकांवरती एक प्रभाव पडतो. आता कसं, आम्ही जेव्हा भक्ती सुरू केली होती ना तेव्हा खूप टीका करायचे लोक, आमच्या घरचे शेजारचे अमुक तमुक मित्रमंडळी खूप टीका करायचे. आम्ही ध्यानच दिलं नाही त्यावरती, आम्ही आपलं करत राहिलो. मग ते काय करायला लागले, बघा बघा यांनी भक्ती केली ना म्हणून बघा हे ते फेल झाले, बघा म्हणून ते गरीब झाले, म्हणून त्याकडे चोरी झाली, म्हणून ते परीक्षेत फेल झालं, असं ते ब्लेम करतात सेकंड स्टेजमध्ये. तरी आपण भक्ती करतच राहायची, काय पर्वा नाही करायची. मग थर्ड स्टेजला काय करतात, ते तुमच्या वाया पडतात. इतके वर्ष तुम्ही केलं, मानतो भाऊ तुम्हाला, आपण तीच लोक तुम्हाला मान देणार. तर आमचं पण कसं झालं, सुरुवातीला एवढा विरोध सगळ्या ठिकाणी, कुठेच सहयोग नाही, काही नाही काही नाही, मग काय जीवनामध्ये काही संघर्ष आले, हे सब लोक जिंदगी में आते, लेकिन ते तुम्हाला बरोबर ब्लेम करणार, ते पण आम्ही पर्वा नाही केली. आता आम्ही जाऊ तिथे आमच्याकरता विना कांदळसून जेवण बनवलं जातं, लग्नामध्ये इथे तिथे कोणाकडे भावाकडे गेलो कुठेकडे गेलो आदर करतात, तिथे ते आलेत ना आज चहा नाही करायचा, ते आलेत ना लसूण नाही शिजवायचा, आज हे नाही करायचं ते नाही करायचं. तसं आपलं एक स्ट्रॉंग स्थान निर्माण करायला पाहिजे की आम्ही भक्त आहोत, काय असेल ते आम्ही नाहीच खाणार. तुम्ही काय सांगा, अरे तुम्ही 25 वर्ष कांदा खाल्ला नाही, आज खाल्लं तर काय एवढं आहे, अरे काय कांदे पोहे म्हणजे काय मोठी गोष्ट, पाप आहे काय मोठं, एवढे काय त्यात, गावाचं सिंपल खाणं आहे ते, तुम्ही एवढं काय कांदा पोह्याचं करून बसलात, एवढी वर्ष तुम्ही चहा नाही पिले, आज एक चहा पिऊन टाका, काय घेऊन घ्या आमचा गावचा चहा. तुमच्याकडे खूप धन आहे भक्तीचं, एवढ्यानी काय फरक पडणार आहे, असं म्हणतात लोक. पण तुम्ही ठाम राहिलात तर तुम्हाला लोकं मदत करणार, तुमचा आदर करणार. तुम्ही येणार म्हणून घरात किचन स्वच्छ करणार आणि मग ते भांडी धुवून स्वच्छ जेवण करणार तुमच्याकरता. तर प्रश्न होता सामाजिक प्रसंगांचा, म्हणजे लग्न बिग्न काय बारसं बिरसं काय असतं, ते आपलं स्टँड स्ट्रेट ठेवायचं. बघा बाबा आम्ही येऊ, तुमची इच्छा आम्ही यावं, तुमच्या बाळाला आशीर्वाद द्यावा, तुमच्या मुलीला आशीर्वाद द्यावा, आम्ही येऊ, पण खायचा आग्रह नाही करायचा. आम्हाला जे काय योग्य असं वाटेल दही भात आम्ही खाऊ, मग तुम्ही म्हणायचं नाही की ते कुर्मा पण खा आणि ते पनीर मसाला पण खा, नाही आम्ही आमचं काय ते खाऊ, नाही तर आमच्याकडे वेगळं बनवा, पण आमचा असा आग्रह नाही, आम्ही येऊ, पण आशीर्वाद देऊ, काय करायचं प्रार्थना करू, येऊ, आणि आम्हाला फोर्स नाही करायचा, आम्ही आपल्या पद्धतीने काय हवं ते खाऊ, नैवेद्य करून खाऊ आणि निघून जाऊ, असं स्टँड ठेवायचं. मनाने कुठेही त्या फंक्शनमध्ये गुंतायचं नाही. नाही तर म्हणत की अरे बॉस बहुत दिन के बाद मौका मिल रहा है बाहर जाने का फर्स्ट क्लास क्या करेंगे. सगळ्यांना माहिती आहे की आपण हे लग्न टाळू शकत नाही, भावाच्या मुळेच लग्न आहे, टाळणार कसं आपण. कुटुंबाचं लग्न आहे काय म्हणणार ते लोक, सगळं हरिकृष्णाला शिव्या घालणार ते, नाही गेलं तर तुम्ही जावंच लागतच आहे. मग तिकडे जाऊन मजा करायची पूर्ण, हां अनफड फुड पूर्ण मजा करून खायचं. नाही, मन नाही गुंतवायचं त्यामध्ये. कुठेही काही तुम्ही कराल ना, आपण भक्ती मार्गात आहोत आणि आपलं ब्रीद आणि लक्ष वेगळं आहे हे विसरायचं नाही कुठेच. कुठेच वाहून जायचं नाही कोणाच्याच प्रवाहामध्ये. आपल्या प्रवाहात लोकांना वाहवायचं पण आपण कोणाच्या प्रवाहात व्हायचं नाही कधीच. कमीत कमी माझ्या प्रवाहात मी कोणाला वाहू शकत नाही ठीक आहे, पण तुमच्या प्रवाहात मी नाही वाहणार एवढं नक्की करा. ग्रहस्थानी ना फार फार नाटकं नाही करायची की आम्ही येणारच नाही आणि अमुकच नाही तमुकच नाही, ते कृष्ण कॉन्शियस वातावरण नाही, असं काही नाही. आपापले कर्तव्य पूर्ण करायचं काही प्रॉब्लेम नाही, पण त्यामध्ये गुंतायचं नाही, त्याचा लाभ नाही घ्यायचा, सूक्ष्म लाभ नाही घ्यायचा त्याच्यामध्ये कधीच. ठीक आहे, भगवंतांना भोग प्रथम अर्पण करतो नंतर आपण प्रसाद घेतो, पण काही वेळेला भाजी कडू होते. फॉर एक्झाम्पल दोडका भाजी किंवा आंब्याचा रस एकदम आंबट होतो, अशा वेळी काय करावे तुमचा प्रश्न आहे. मी काय करणार याच्यामध्ये, मला दोडक्याची भाजी करता येत नाही आणि आमरस पण बनवता येत नाही. त्याच्याकरता एक प्रोव्हिजन आहे, ते म्हणजे तुम्ही निरपेक्ष वृत्तीने हातावरती एक धेन घेऊन चाखू शकता आणि ते न गिळता चूळ भरून थुंकू शकता आणि करेक्ट करू शकता. पण त्या वस्तूचा त्यावेळी भोग नाही घ्यायचा, म्हणजे स्वतःकरताचा लाभ नाही घ्यायचा की आमरस होता वा छान एक चार चमचे खाऊन बघतो कसं काय वाटतं ते, असं नाही. थोडंसं घ्यायचं आणि ते गिळायचं नाही, मग ते पाण्याने खळखळून थुंकून टाकायचं, त्यात करेक्ट करायचं, सुधार करायचा, मध्ये अर्पण करायचं. बरोबर आहे वैशाली? पण कधी कधी नाही कळत ना, एवढंच कोणी सिद्ध नसतं. पण हे आपण करू शकतो, नो प्रॉब्लेम, असं काही नाही. त्यामध्ये भोग भावना असायला नाही पाहिजे की आता मी खात आहे छान चव घेत आहे. परीक्षा म्हणूनच करायला पाहिजे, सेवा म्हणूनच करायला पाहिजे. ओके, गृहस्थ आश्रम हे हो गया, सब प्रश्न हो गए. येस येस, किती पण प्रश्न आहे का मला प्रॉब्लेम नाही. हां तुम्ही ठरवायचं ते बोला, एक सांगा तुम्ही ठरवा कोणी सांगायचं ते प्रश्न. हां बोला. त्याचं म्हणणं असं आहे की भक्तिवेदांत हॉस्पिटलकडे पाहून किंवा भक्तिवेदांत हॉस्पिटलच्या जे अनेक प्रकल्प आहेत, बरसाना आय कॅम्प वगैरे आहेत, त्याच्याकडे पाहून खूप प्रेरणा होते आणि आपण पण काहीतरी करावं असं वाटतं. पण ते कसं करावं मग कळत नाही, काय करावं कसं काय करत नाही, काय करावं असा तुमचा प्रश्न आहे ना. हा कसा आहे ना, हे हा प्रकल्प जो आहे ना खूप मोठा प्रकल्प आहे. हा कोणी एकट्या माणसाने उभं करून होणारा प्रकल्प नाही आहे. पण मला वाटतं आता इथे हॉस्पिटल उभारावं तर मी आता बांधणार इथे हॉस्पिटल, एवढं सोपं काम नाही आहे ते खूप मोठं काम आहे. आणि त्याकरता गुरूंची आज्ञा आणि गुरूंची कृपा असणं आवश्यक आहे. तुम्हाला जे काही यश दिसतं ना आज, ते आमच्यापैकी कोणाचंच नाही आहे, ते गुरूंच्या इच्छेचं आणि गुरूंच्या आज्ञेचं बळ आहे सगळं. आणि ती आज्ञा स्वीकारून प्रामाणिकपणे त्याची पूर्ती करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणून तुम्हाला यश दिसतंय. त्यात ते कुठच्याच प्रत्येक व्यक्तिगत व्यक्तीचं यश नाही आहे की बाबा माझ्यामुळे सगळं झालं आहे, सगळ्यात डेडिकेटेड मी होतो असं कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. आणि ते सर्व कोणीही स्वतःच्या कल्पनेने केलेलं नाही आहे की मला करायचं होतं म्हणून मी गुरुंकडनं ती आज्ञा घेऊन म्हणजे घडवली ती आज्ञा आणि मग केलं ते, असं नाही. ते स्वाभाविकपणे घडलेली गोष्ट आहे. ते अशा अशा घटना घडत गेल्या, असे भक्त बनत गेले, असे सत्संग होत गेला, गुरूंची भेट झाली, त्या अशा ऑटोमॅटिक त्या गोष्टी घडल्या की एकदम नैसर्गिक प्रक्रियेने हे हॉस्पिटल आलेलं आहे. त्यात कुठेही गुरुकुंड आज्ञा वधून घेतलेलं नाही आहे किंवा कुठूनही आपली कोणी इच्छा प्रेस केलेली नाही आहे. स्वाभाविकपणे ऑटोमॅटिकली घडलेल्या गोष्टी आहेत त्या. तसं तुम्ही इच्छा मनात ठेवा, तसं आम्ही सगळ्याच्या मनात इच्छा होत्या आम्ही शिकत असताना की हम लोग ना मिलकर एक अस्पताल बनाएंगे, उधर प्रचार करेंगे, कृष्णा कॉन्शियस वातावरण बनाएंगे, वहाँ पर लेक्चर भी देंगे और प्रसाद भी देंगे और वो मांसाहारी देंगे, असं आमचं एक स्वप्न होतं. मी आणि माधवानंद प्रभू वेगळं चर्चा करायचो जे जेमध्ये, आणि द्वारकाश प्रभू, गिरीराज प्रभू आणि धर्मराज प्रभू वेगळी चर्चा नायरमध्ये करत राहायचे. इंडिपेंडेंट असेच स्वप्न, स्वप्नरंजन. तर त्याचा कुठेतरी प्रामाणिकता त्यात होती त्या गोष्टीमध्ये. तर त्या इच्छांना भगवंतांनी प्रतिसाद दिला आणि गुरूंच्या मुखातून ते सगळं मग घडत गेलं हळूहळू. आणि मग ते आधी छोटंसं होतं, मग मोठं असं करत करत ते आज या स्थितीला आलेलं आहे. तर भक्तांनी कसं भगवंताची प्रामाणिक सेवा करायचा विचार मनात ठेवावा. ते स्वप्न रंजन करायचं भगवंताला भक्ताला अधिकार आहे, ती इच्छा ठेवायची मनामध्ये. यथायोग्य वेळी तुम्हाला भगवंताकडून आज्ञा मिळणार, तुमच्या ग्रुपला मिळणार, आणि मग हळूहळू त्या महान गोष्टी प्रकट होणार. जसं प्रभुपादांनी एकदा इच्छा व्यक्त केली होती त्या अल्फ्रेड फोर्डकडे की तुला ते एक मंदिर बांधायचंच, जे नित्यानंद प्रभूंनी त्याची घोषणा केली होती. कधी सांगितलं होतं ना, 74 सांगितलं होतं. 74 कुठे, आज 2010 कुठे, हां किती वर्ष झाले त्याला. पण त्यांनी ती इच्छा मनात ठेवून 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 तिला चांगलं रुजवलं व्यवस्थित, आणि एका योग्य वेळी ती मला हळूहळू पकडवायला लागली गोष्ट. आणि आज ते पूर्ण मंदिर आता उभं राहिलं सुद्धा, आता काहीच वर्ष फक्त बाकी आहेत ते प्रकट व्हायला पूर्णपणे. तसं तुम्ही मनात तुमच्या इच्छा ठेवा. प्रत्येक भक्ताने मनामध्ये भगवंताची प्रामाणिक सेवा करायचा विचार मनात इच्छा ठेवायला पाहिजे. स्वप्न म्हणून ठेवा, इच्छा म्हणून ठेवा, किंवा आकांक्षा म्हणून ठेवा, महत्त्वाकांक्षा म्हणून अशाही पद्धतीने ठेवा, पण ठेवा जरूर. हां, मग तुम्हाला योग्य वेळी खिशात गुळ ठेवा. आज उद्या मुंग्या येणार, काही काळजी करू नका, पण खिशात गुळ असला पाहिजे. मग आज उद्या मुंग्या येणारच, तिथे वारूळ बनवणार तुमच्या गुळाच्या सोबती. गुळ असायला पाहिजे. तसे इच्छा असले की बरोबर कृपा भगवंताची तिकडे पोचते. आणि काय प्रश्न तुमचा? नहीं, अभी नहीं कर सकते, पब्लिक नहीं कर सकते. और लास्ट प्रश्न आंसर. भूमिका एकच आहे की आपलं वैयक्तिक काही काम नाही, जे काही काम आहे ते भगवंताचं आहे. म्हणजे आता मी जेव्हा मेडिकल पास झालो तेव्हापासून आजपर्यंत, आता त्याला किती वर्ष झाले असतील, 32 झालं, 32 झाले असतील त्याला. याच्यामध्ये मी कधीच काय केलं नाही. माझा व्यवसाय आहे, माझं वेगळं असं कधीच काय केलं नाही. जे काय केलं ते हरे कृष्ण संस्थेकरताच केलं, आणि जे काय केलं ते प्रत्येक वेळी गुरुजींना विचारूनच केलं. त्यांनी हो म्हटलं तेव्हाच केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी मध्ये परदेशी गेलो 2 वर्ष काम करण्याकरता, पण गुरूंनी सांगितलं म्हणून गेलो, आणि जेव्हा गुरूंनी बोललो तेव्हा परत आलो. असं जे काय केलं ते सगळं त्यांना विचारूनच केलं, त्यांच्या अनुग्रहानेच केलं. स्वतःचं वेगळं आणि स्वतंत्र असं काहीच नाही केलं आणि आजही नाही करत. मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे खूप. आणि तुम्ही असं म्हणाल की आम्हाला संधी अशी मिळाली नाही संपूर्णपणे गुरुकरताच काम करण्याकरता म्हणून डिस्चार्ज होत आहे. हरे कृष्ण. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आम्हाला ते पूर्ण वेळ फुल टाईम प्रत्येक वर्ष आयुष्याचं त्यांच्याच सेवेत घालायला मौका मिळाला हे कदाचित आमचं भाग्य आहे. परंतु ज्यांना ते पूर्ण वेळ करायला मौका मिळाला नाही ते दुर्भाग्य त्याचा असा अर्थ नाही. तुम्ही जिथे आहात ज्या स्थितीमध्ये आहात तुम्ही मनाने पूर्ण वेळ भक्त असू शकता राहू शकता. त्यात मला कोणी रोखू शकत नाही. हां म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे तुमचा काय बाबा. मुख्य इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की ज्या स्थितीत तुम्हाला भगवंतान ठेवलं आहे त्या स्थितीत तुम्ही भगवंताची पूर्ण वेळ भक्ती मनापासून करायला पाहिजे. आणि कुठच्याहीच लोकांच्या जीवनातला जे प्रसंग आहेत ना त्याची पण तुलना करू शकत नाही. ब्रह्मचार्या जीवनात पण चॅलेंजेस असतात आव्हानं असतात त्यांना पण त्यांचे प्रसंग असतात त्यांचे पण काही प्रश्न असतात आणि संघर्ष असतात आपले पण असतात आपल्या पद्धतीने असतात. आणि ग्रस्थामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रस्थामध्ये वेगवेगळे संघर्ष असतात. यू कॅन कम्पेअर की माझं तुमचं असं. पण तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे काही संघर्ष आहेत त्यातच तुम्हाला तुमची भक्ती करायची आहे. दुसरीकडे बोट दाखवून त्यांना की सोपं आहे मला किती कठीण आहे असं म्हणून बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये तुम्ही कशी भगवंताची भक्ती करू शकता आणि गुरूंचं आज्ञापालन कसं करू शकता प्रवचन त्यांचं ऐकून त्यांचं सार काढून त्या प्रवचनातून कसं ते प्रयत्न करू शकता हे तुम्ही बघायचं. त्याकरता मदत घेऊ शकता तुम्ही लोकांची ब्रह्मचाऱ्यांची सिनियर ग्रस्थांची मदत घ्या. पण करायचं आहे आपल्याला सोडायचं नाही आहे. आणि आपली स्थिती ही कधीच तुलनात्मक असू शकत नाही इतरांची. पण आपण एक वेगळं कर्मसंग्रह घेऊन आलेलो आहोत आपल्याला वेगळा त्याचा परिणाम सापडत असतो आयुष्यामध्ये. मग आपण दिलेल्या प्रसंगामध्ये मन लावून भगवंताची भक्ती करायची. एक होता राजा बहुलाश्व आणि एक होता श्रुतिदैव ब्राह्मण भिकारी अतिशय गरीब. पण दोघांनी तीच प्राप्ती केली कारण दोघांची चेतना जी होती ना ती समान होती स्थिती वेगळी होती. पण एक रडला नाही की मी गरीब आहे आणि एक बोलला नाही की मी श्रीमंत आहे. पण दोघांनाही भगवंतांनी त्याच्या चेतनेला प्रतिसाद दिला. तसं भगवंत तुमच्या चेतनेला प्रतिसाद देणार तुमच्या भौतिक स्थितीवर तुम्हाला कृपा करणार नाही करणार असं नसतं. ते आपलं कर्माचं बंधन आहे. ते वेगळा रस्ता आहे तो वेगळा ट्रॅक आहे तो. तर आपण आपल्या दिलेल्या स्थितीमध्ये मन लावून करायचं आणि नेहमी सिनियर भक्तांचा संघ घेत राहायचा त्यांच्याकडनं त्यांना प्रश्न विचारायचे आपल्या दिनवेळा प्रसंगामध्ये काही प्रश्न मनात येत असतील कसं करायचं त्यांच्याकडनं सल्ला घ्यावा प्रामाणिकपणे. आणि सल्ला घ्यायच्या आधी भगवंताची प्रार्थना करावी की आज मी ही समस्या घेऊन ह्या भक्ताकडे जात आहे तर भगवंता तुम्ही त्याच्या मुखातून बोला आमच्याशी मी तुमच्याशी प्रार्थना करतो आहे. आणि त्या श्रद्धेने त्यांच्याशी त्यांच्याकडे प्रश्न करायला जा मग तुम्हाला भगवंत त्याच्या मुखातून तुम्हाला उत्तर देणार. हा आमचा अनुभव आहे. तुम्ही म्हणणं असं करा आणि कधी डगमगू नका की आमची परिस्थिती अशी आहे असं तसं आहे. सगळ्या परिस्थितीत भगवंत आपल्याला आपल्या बरोबर असतो आणि आपला साथ देऊ शकतो. गॉड इज विथ यू. तुमच्या सोबत भगवंत आहे विसरू नका कधीच. कायमचे तुमच्या बरोबर भगवंत आहेत. श्रद्धा असली तर आहेत नाहीतर नाही. श्रद्धा ठेवा आणि त्यांचा संघ घेत राहा आणि ते कुठच्या मुखातून तुम्हाला उपदेश करतील ते पण नीट ऐका व्यवस्थित आणि करा फॉलो. एवढं बोलून माझं भाषण मी संपवतो. हरे कृष्णा. जय जय श्री राधे.